अरे
तर कानडी मला अजिबात येत नाही, मराठी थोडंफार बोलून घेतो, चुक्या खूप होतात, त्यामुळे थोडं काही उदार हृदयाने श्रवण करावं सर्वांनी. जे काही भाषामध्ये काही चुके वगैरे होतात त्याच्यासाठी थोडंफार क्षमा करावी सर्वांनी. आज या सुंदर रामलिंगेश्वर मंदिरच्या परिसरामध्ये आपण सर्वांमध्ये बसून भगवान श्री कृष्णांबद्दल बोलायची संधी प्राप्त झाली आहे हे एक खूपच प्रसन्नताची गोष्टी आहे. भगवान श्री कृष्णाबद्दल बोलायचं किंवा ऐकायचं हे एक अहोसौभाग्य असतं. जे लोक भगवंताबद्दल बोलतात, ऐकतात, चिंतन मनन करतात त्यांचं जीवन यशस्वी होतं. श्रीमद भागवत मध्ये म्हटलं आहे की जो माणूस भगवंताचं बद्दल ऐकत नाही, बोलत नाही, चिंतन मनन करत नाही, प्रत्येक सूर्योदय आणि सूर्यास्त गेल्यापर्यंत तो मृत्यूचा एक दिवस आणखीन जवळ जातो. उद्यन अश्चंत यन असो तस्यर्त यत क्षणो नीत उत्तम श्लोक वार्तया. पण जो जो माणूस भगवान श्री कृष्णांचं बद्दल ऐकतो आणि बोलतो तर तो नित्य शाश्वत जीवन कडे तो पुढे जातो. भगवंताचं नाव आहे उत्तम श्लोक, म्हणजे ज्यांचं गुणगान, ज्यांचं वर्णन उत्तम श्लोकामधून केलं जातं. यत क्षणो नीत वार्तया उत्तम श्लोक. जो माणूस उत्तम श्लोक श्री हरी श्री कृष्णांचं बद्दल श्रवण कीर्तन करत असतो त्याचं जीवन यशस्वी होतं. पण बाकी जे कोणी व्यक्ती आहेत जे भगवंताचं बद्दल काही ऐकत नाहीत, बोलत नाहीत, तर त्यांचं जीवन व्यर्थ असतं. त्यामुळे तुम्ही सर्व श्रद्धेची भावनाने इकडे एकत्र झाले आहेत आणि कृष्णांचं बद्दल, भगवंताचं बद्दल ऐकायला आले आहेत. हे खरोखर पूर्वजन्मांचं संस्कार पण आहे. नाहीतर इतकं लोक आहेत ह्या संसारामध्ये पण सत्संगमध्ये किती कमी लोक येतात. किती लोकांमध्ये रुची आहे की भगवंताचं बद्दल आम्ही ऐकू, काही बोलू. आजकाल वातावरण इतकं भौतिक झालं आहे आणि खास करून आता टेलिव्हिजन सगळीकडे आले आहे, सिनेमा आले आहे, घरी घरी हे टेलिव्हिजनने प्रवेश केले आहे. खरोखर म्हटलं तर हे टेलिव्हिजन जे आहे हे कलियुगाचं राक्षस आहे. जे नाश पूर्वी कालामध्ये सत्ययुग, त्रेतायुग, द्वापरयुगमध्ये हे मोठे मोठे राक्षस करत होते, जसे की हिरण्यकश्यप, हिरण्याक्ष, रावण इत्यादी, हे आज एक लहान डब्बा आमच्या घरी जे आम्ही बसवतो तो करत आहे, आमचं पूर्ण संस्कृतीचा नाश करत आहे. कारण ह्या टेलिव्हिजनमध्ये मधून आम्हाला काय काय बघावं लागतं, जे मोठ्या शहरामध्ये सिनेमाचे अभिनेता अभिनेत्री काय 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 गाणं गातात, काय काय करतात, ते आम्हाला सगळं बघावं लागतं. पण हे आम्हाला ऐकून खूप प्रसन्नता झाली की तुमच्या गावामध्ये मनोरंजन पण होतं पण ते आध्यात्मिक आणि भक्तिभावाने होतं. हे कृष्ण पारिजात, दशावतार इत्यादी ह्या विषयावर तुमच्या गावामध्ये कार्यक्रम अनुष्ठान होतात हे खूपच छान गोष्टी आहे. असंच आमचं जीवन आम्हाला काटायला पाहिजे. जीवनमध्ये जे भक्तिहीन आहे जीवन ते शून्य असतं. त्यामुळे शास्त्रामध्ये सांगितलं आहे भगवत भक्तिहीनस्य जातिः शास्त्री जपस्तपः अप्राणस्येव देहस्य रंजनम लोकर्मंदनम. कि ज्या माणसामध्ये भक्ती भावना भगवंताच्या बद्दल अजिबात नाही आहे. त्याची शिक्षण, त्याचं धन, त्याचं घर, गाडी, बंगला, त्याची तपस्या, हे काही जे आहे ते पूर्ण व्यर्थ आहे, शून्य आहे. आणि कसं आहे ते, जसं की एक शव मृत माणसाच्या वर जर आम्ही काही आभूषण वगैरे अलंकार वगैरे टाकतो तर त्याची काही किंमत नाही आहे, कारण माणूस मेलेला आहे. मेलेल्या माणूसच्या वर जर आम्ही काही सुंदर सूट बूट घातलं तर त्याचं काही सौंदर्य वाढत नाही आहे, असल्या सौंदर्याची काही किंमत नाही आहे. तसंच ज्यावेळी आमचं हृदयामध्ये भगवंताच्या बद्दल काही भक्ती नसते तर हे धन, श्रीमंत व्हायचं, मोठं नाव समाजामध्ये कमवायचं, गाडी, बंगला, हे सगळं शून्य आहे, काही किंमत नाही ह्याची. त्यामुळे मनुष्य जीवनामध्ये भगवंतांनी आम्हाला एक संधी दिली आहे की कसं आम्ही त्यांना जाणून घेऊ. आणि जो माणूस मनुष्य देह प्राप्त करून भगवंताला जाण्याचा प्रयत्न नाही करतो तो पशु आहे असं शास्त्रांची घोषणा आहे. महाभारत म्हणजे मध्ये म्हटलं आहे, आहार निद्रा भय मैथुनम च सामान्यमेतत् पशुभिः नराणाम् धर्मो हि तेषाम् अधिको विशेषो धर्मेन हि न पशुभिः समानाः. कि पशु आणि मनुष्यामध्ये हे चार गोष्टी समान असतात, आहार, निद्रा, भय आणि मैथुन. हे चार वस्तू पशु पण करतात, मनुष्य पण करतात, पण धर्मो हि तेषाम् अधिको विशेषो, म्हणजे मनुष्य जीवनामध्ये एक विशेष गोष्टी आहे जे की पशु जीवनमध्ये नाही आहे. आता बघा, थोडंफार इकडे तिकडे बघा ह्या खोलीमध्ये, तुम्हाला कुठे कुत्रा दिसतो का, मांजर दिसतं काय, नाही माकड दिसतं काय, नाही, फक्त मनुष्य बसले आहेत का. फक्त मनुष्य देहामध्ये जीवनामध्ये बुद्धी असते, आम्हाला काही ऐकायचं, काही रुची घ्यावं की भगवत कथा चालू आहे कुठे, पण पशु ह्यांना काही रुची नसते. त्यामुळे महाभारतचं वर्णन आहे की धर्मेन हीन पशुभी समानाः, जो माणूस धर्महीन असतो तो पशुच आहे, माणूस नाही आहे तो. असं माणसाला द्विपद पशु म्हणतात, म्हणजे दोन पायाचा पशु. आता जे खेड्यामध्ये असं तसं फिरत खुरत कुत्रे वगैरे असतात, त्यांचे चार पाय असतात, म्हणजे त्यांना आम्हाला त्यांना आम्ही पशु म्हणतो. पण जो माणूस सूट बूट घालून गाडीमध्ये इकडे तिकडे एरोप्लेनमध्ये जातो त्याला आम्ही माणूस म्हणतो. पण असं नव्हे, गरीब असू दे किंवा श्रीमंत असू दे, ज्या माणसाचं हृदयामध्ये भगवंताचं प्रति भक्ती आहे तो माणूस आहे. आणि जो जितकाही श्रीमंत असलं तरी किंवा गरीब असलं तरी, जर त्याच्या हृदयामध्ये भगवंताचं प्रति भक्ती नाही असली तर तो पशुच आहे तो. असं आमची भारत देशाची संस्कृती आहे, वैदिक संस्कृती, हे आमचे शास्त्र असं म्हणतात. म्हणजे आमची संस्कृती जी आहे ती खूप महान आहे, आणि ह्या देशामध्ये जन्म आम्हाला मिळालाय हे आमचं खूपच सौभाग्य आहे. लहानपणापासून आम्हाला राम, कृष्ण, दशावतार असं आम्हाला ऐकायला येतं. कुठे विदेशामध्ये लोकांनी कृष्णाचं नाव ऐकलं नाही, रामाचं नाव ऐकलं नाही, काही संस्कार त्यांना मिळत नाहीत. पण आमचं काय सौभाग्य आहे बघा, लहानपणापासून इतके लहान लहान मुलं बसले आहेत, त्यांना पण सत्संगमध्ये यायचं लाभ मिळतं. पण विदेशामध्ये असं होत नाही, किंवा पशु योनीमध्ये होत नाही, पक्षी योनीमध्ये होत नाही. त्यामुळे मनुष्य जन्म जे आहे ते प्राप्त करायचं खूप संधी आम्हाला झाली आहे, आणि ते पण भारतवर्षामध्ये. त्यामुळे हे संधी जे आम्हाला मिळाली आहे त्याचा पूर्ण पूर्ण लाभ घेऊन भगवंताची भक्ती करावी असं शास्त्र आम्हाला उपदेश देतात. तर हे धर्म म्हणजे काय आहे? कोणी म्हणतं धर्म म्हणजे हे नेत्रदान करावं, कोणी म्हणतं नेत्र हे धर्म म्हणजे काय समाजसेवा करावे, कोणी म्हणतं धर्म म्हणजे गरिबांना मदत करावी, असं वेगळेवेगळे लोकांचं भिन्न मत असतात की धर्म म्हणजे काय. पण श्रीमद भागवत मध्ये धर्माची परिभाषा कशी केली आहे, सवय पुंसाम परो धर्मो यतो भक्तीर अधोक्षजे अहैतुकी अप्रतिहता ययात्मा सुप्रसिद्धती. धर्म पुष्कळ आहेत पण परधर्म कुठचं, सर्वश्रेष्ठ धर्म कुठचं आहे परधर्म मनुष्यासाठी. परधर्म म्हणजे ज्या धर्मामध्ये आम्ही भगवंत श्री कृष्णांची श्री हरीची भक्ती करतो, त्यांची सेवा करतो, हे परधर्म आहे. आणि ह्या भक्तीमध्ये सेवामध्ये आमचं काही स्वार्थ व्हायला नाही पाहिजे. अहैतुकी आणि अप्रतिहेता म्हणजे ह्याच्यामध्ये काही सुट्टी नाही आहे की आता गर्मीची सुट्टी आहे त्यामुळे 2 महिने मी आता भक्ती नाही करणार, किंवा आज रविवार आहे रविवारच्या दिवशी सिनेमा बघायचं आणि आता काही भक्तीतून सुट्टी आज, असं नाही. 24 तास 365 दिवस भक्ती, ह्या भक्तीची परिभाषा केली आहे श्रीमद भागवत मध्ये. आणि असं जो माणूस करतो तर ययात्मा सुप्रसिद्धती, तो जे एकदम शांत जातो होतो तो. एवं प्रसन्न मनसो भगवत भक्ती योगतः, जो माणूस भक्ती करतो भगवंताची त्याचं मन प्रसन्न होतं. प्रसन्न चित्त हे आनंद घ्यावं प्राप्त करायच्यासाठी लोक इकडे तिकडे धावत पडत आहेत. लोकांचा विचार असतं की मी जास्त पैसे कमवलं तर मी माझा मला आनंद भेटणार, मी गाडी बंगला घेतला तर मला आनंद मिळणार, समाजमध्ये मला मोठं काही नाव पद प्राप्त झालं तर मला आनंद मिळणार, मी मंत्री झालो तर मला आनंद मिळणार, सिनेमाचा अभिनेता झालो तर मला आनंद मिळणार. पण आनंद हे सगळं वस्तूमध्ये नाही आहे. जसं हिमालय पर्वतमध्ये एक कस्तुरी मृग म्हणून पशु असतं, त्याचं नाव अवश्य ऐकलं असेल तुम्ही सर्वांनी. तर हे कस्तुरी मृगाची विशेषता आहे की त्याच्या शरीरमधून एक काही रसायन बाहेर येतं आणि त्याच्यापासून ते भिन्न भिन्न प्रकारचे सुगंध जे आहे सेंट ते तयार करतात. इतकं तीव्र सुगंध असतं त्याच्या शरीरावरून येतं. तर हे कस्तुर मृगाला कळत नाही की हे सुगंध कुठून येतं म्हणून. आणि ते सुगंध त्याचं गंध ज्यावेळी येतं तर तो प्राय वेड्यासारखा होऊन जातो. कुठून येतं कुठून येतं कुठून येतं, पळत पळत जातो जंगलामध्ये, पूर्ण जंगलभर तो पळत असतो, कुठून येतं हे सुगंध. पण त्याला कळत नाही की सुगंध माझ्यावरच आहे, इतकं त्याला कळत नाही. पण नाकाहून ते सुगंध येतं म्हणून इकडे तिकडे पळत पळत राहतो आणि असं पळत पळत थकून मग ते पडून मरून जातो तो. तसंच संसारमध्ये आमची सर्वांची दशा आहे, इकडे सुख आहे इकडे आहे इकडे आहे इकडे आहे इकडे आहे. आम्ही टेलिव्हिजनमध्ये बघतो, आम्ही वर्तमानपत्रामध्ये बघतो, विज्ञापन असतं आमची चहा पिहा आणि हसमुख व्हा. आम्ही बघतो चला हे चहा पिऊ आणि हसमुख हो, पण काय हसमुख होत नाही, फक्त पैसे खर्च होतात आणि पोटामध्ये काय काय सगळे रोग होतात. किंवा कोणी म्हणतं आमचं हे पदार्थ तुम्ही विकत घ्या, तुमच्या जीवनामध्ये बघा किती आनंद होईल. तसं आम्ही इकडून तिकडे चेंडू सारखं इकडे तिकडे आम्ही पळत असतो, इकडे आम्हाला सुख मिळेल, इकडे मिळेल तिकडे मिळेल, पण कुठेही मिळेना सुख, मनाची शांती कुठेही मिळेना. हेच आमची फजिती आहे ह्या संसारामध्ये. आम्ही सर्व कस्तुरी मृगासारखे इकडे तिकडे पळत आहोत, पण भगवंत आमचं हृदयामध्ये आहेत आणि ते आम्हाला उपदेश देत आहेत की अरे वेड्या कुठे चाललास, इकडे तिकडे माझ्याकडे बघ तू. उपनिषद मध्ये म्हटलं आहे की एक वृक्षावर शाखावर 2 पक्षी बसले आहेत. एक पक्षी फक्त वृक्षामध्ये वर खाली इकडे तिकडे पळत आहे, कधी एक फळाला चकत हे करतं चोच मारतो, कधी दुसऱ्या फळाला, कधी एक फळामध्ये काहीतरी गोड असतं तरी दुसरं ते एकदम कडवच असतं. असं फिरत असतं एक पक्षी, पण दुसरं पक्षी जे आहे ते फक्त बघत असतं शांत की काय करत आहे हा पहिला पक्षी, आणि हळूहळू उपदेश देत आहे त्याला, अरे वेड्या काय करतोस कुठे चाललास, इकडे आहे तुझं सगळं आहे, इकडे तिकडे भ्रमण करू नकोस. पण पहिल्या पक्षीला वेळ नाही आहे. तसंच भगवद्गीतामध्ये भगवंत श्रीकृष्ण म्हणतात ઈશ્વર સર્વભૂતાનામ હૃદયસ્ય અર્જુન તિષ્ઠતિ બ્રાહ્મણ સર્વભૂતાનામ યંત્રારૂઢાણી માયયા. હે અર્જુન, હે જાણું ઘે, સર્વ પ્રાણ્યાચે હૃદયામધ્ય મી સ્થિત આહે, પરમાત્મા માઝે નાવ આહે, આણી હૃદયામધ્ય સ્થિત હોઉન મી સર્વાંચ માર્ગદર્શન કરતો, સર્વાંચ ભ્રમણાચ મી નિર્દેશન કરતો, સર્વસ્ય ચાહમ હૃદિ સન્નિવિષ્ઠો મત્તઃ સ્મૃતિર જ્ઞાનમ અપોહનમ ચ. મી સર્વાંચ હૃદયમધ્ય સ્થિત હોઉન મી તેને જ્ઞાન દેતો, સ્મૃતિ દેતો, વિસ્મૃતિ દેતો, આણિ મી સાંગત અસતો સર્વાના માઝેકડે યા, માઝેકડે વળુન બઘા. અરે જીવ, તું માઝા નિત્ય અંશ આહેસ, તું માઝા ભક્ત આહેસ તું, પણ તું આતા વિસરૂન ગેલાયસ. કિતી જન્મ જન્માંતર પાસુર મી તુઝા બરોબર મી ચાલત આહે, ભ્રમણ કરત આહે. તુલા એક હે ભૌતિક દેહ પ્રાપ્ત ઝાલા, ત્યાચ્યામધ્ય તું મલા વિસરલાસ, માઝેકડે બઘિતલ નાહીસ તું, તું સંસારાચા ભોગ કરાયચા પ્રયત્ન કેલાસ, મગ તુઝી મૃત્યુ ઝાલી, શરીર નષ્ટ ઝાલા, દુસરો દેહ મિળાલા તુલા, ત્યાચ્યામધ્ય પણ તું ભોગ કેલાસ, મલા વિસરલાસ, તે શરીર પણ નષ્ટ ઝાલા. અસં કિતીતરી શરીર તુલા મિળાલે આની નષ્ટ ઝાલે. તું આહેસ તસંચ, તું આત્મા આહેસ, તું અમર આહેસ, તું માઝા અંશ આહેસ, પણ તું શરીરાવર જાસ્ત લક્ષ દેવું મલા વિસરૂન ગેલાયસ. ત્યામુળે તુલા એતક દુઃખ આહે હે સંસારામધ્ય. ફક્ત વળુન બગ માઝ્યાવર, માઝ્યાકડે બગ તું, આણિ બગ તુઝ્યા જીવનામધ્ય કિથી આનંદ હોણાર આહે. પણ આમી બગત નહીં, આમી મણતો નહીં, આમાલા હવે હસમુખ ચાય, આમાલા હવે ટીવી, આમાલા હવે સિનેમા. તર હે સંસારમધ્ય લોકાંચં દુર્ભાગ્ય આહે કી કૃષ્ણ મણતાત કી યા માઝ્યાકડે યા. મુંબઈમધ્ય પુષ્કળ વર્ષ પૂર્વી એક વેડા માણૂસ હોતા, મ્હણજે તો કાય કરત હોતા કી જે ફૂટપાથવર જે રસ્તાવર જે ઝોપલેલે લોકો હોતા ત્યાંચે જાઉન ખૂન કરત અસતો. અસં પુષ્કળ ખૂન ઝાલે, લોકાંચી હત્યા ઝાલી, પોલીસલા પણ કળે ના કી કોણ હે અસં કરત આહે, કોણ ઇતકા વેડા માણૂસ આહે કી અસં ઝોપલેલે લોકોના જાઉન તો ખૂન કરત આહે, કોણાલા કળે ના. મગ પુષ્કળ દિવસાની પોલીસની ઇકડે તિકડે ધાવપળ કરુન અંતતઃ તેલા પકડલ. ત્યાં નાવ હોતો રામણ રાઘવ મન. જ્યાંચી વય ઝાલી તમને આઠવણ હશેલ, તને કાંઈ વર્તમાનપત્ર મધ્ય તમે કાંઈ કદી વાંચલ હશેલ, 25-30 વર્ષ પૂર્વાચી ગોષ્ટી આહે. તર જ્યાવેળી તેલા કોર્ટમધ્ય હાજર કેલ ગેલો આણી જજની તને વિચારલ કી કસં કા તુમ્ही અસ લોકોના હત્યા કેલી, ત્યાંચી કાંઈ કારણ આહે, કશાલા કેલ તુમ્ही, કાંઈ મિળાલા તુમ્હાલા કરુન, અસ ચોરી પણ નાહી કેલી, કાંઈ નાહી, અસં દગડ ઘેઉન તુમ્ही ત્યાંચી હત્યા કેલી. તો તેની મટલં કી ભગવંતાની માઝા હૃદયપાસુન મલા આદેશ દિલ, મી અસં હૃદય આદેશ ઐકલ, ત્યામુળે હે આદેશ ઐકુન મી સર્વાંચી હત્યા કેલી. પણ અસં કદી ભગવંત ઉપદેશ દેત નાહીત. જ્યાં રામણ રાઘવની ઐકલ હોત તે ભગવંતાચા આદેશ નહોત, ફક્ત ત્યાચ્યા મનાચાચ આદેશ હોત. આમચા હૃદયપાસુન કિતીતરી આવાજ યેત આહેત, આમચા મનાચા આવાજ આહે, પુષ્કળ આવાજ આહેત, આણિ ભગવંતાચી આવાજ પણ આહે. પણ ભગવંતાચા આવાજ ઐકાયલા આમચા હૃદય શુદ્ધ નહીં આહે, ત્યામુળે ભગવંત જે આમાલા માર્ગદર્શન કરતા તે આમાલા કળત નહીં. જસં આતા મી બોલત આહે તુમચ્યા સમોર, ત્યામુળે લાઉડસ્પીકર આહે મ્હણું આવાજ મોઠા આહે મ્હણું તુમ્હાલા ઐકું યેતં. પણ જર આતા બહાર આણિ આતમધ્ય પણ 100 લોકોની બોલાયલા સુરૂ કેલં તર માઝા આવાજ કળનાર નહીં, તુમ્હાલા ઐકણાર નહીં. તસંચ જ્યાવેળી આમચં હૃદયમધ્ય મનાચે ઇન્દ્રિયાચે જે આવાજ આહેત તે કમી હોતાત, ત્યાવેળી ભગવંતાચા આવાજ જે આહે તે આમ્હાલા ઐકું યેણાર. ભગવંત આમચં હૃદયમધ્ય સ્થિત હોઉન આમ્હાલા માર્ગદર્શન કરત આહેત. અરે બગ, માઝી ભક્તી કર, માઝી સેવા કર, મન મના ભવ મદ ભક્તો મદ્યાજી માં નમસ્કુરુ માં એવૈષ્યસી સત્યમ તે પ્રતિજાને પ્રિયોસી મે. અરે ભગ, માઝ ભક્ત ભાવ તું, માઝ ચિંતન મનન કર, માઝ નમસ્કાર કર, માઝી સેવા કર, અસં કેલસ તર તું માઝ્યાકડે યેણાર, મી તુલા વચન દેતો. અસં ભગવંત આત્મધૂન આમ્હાલા બોલત આહેત. પણ આમચી ઇન્દ્રિયાચે આવાજ પણ ખૂબ પ્રબલ આહે, ત્યામુળે આમચી ઇન્દ્રિય મ્હણતાત આમ્હાલા જીવાલા ખાયલાસાઠી કાંઈ સુંદર કાંઈ સ્વાદિષ્ટ પાહિજે, ऐकायलाय काही मनोरंजनसाठी काही सुंदर गीत पाहिजे, बघायला काही सुंदर वस्तू पाहिजे, असं आमची मनाची आणि इंद्रियाची आवाज इतकं प्रबल आहे की भगवंताचे आवाज जे आहे आम्ही ऐकू शकत नाही. तर ज्यावेळी आम्ही भगवंताची सेवा करतो, सेवा भगवंताची करत करत हळूहळू हळू आमचं हृदय थोडंफार निर्मल होतो आणि त्या अवस्थेमध्ये आम्ही भगवंताची आवाज जे आहे ते आम्ही ऐकू शकतो. शास्त्रामध्ये म्हटलं आहे, सर्वोपाधी विनिर्मुक्तम तत्परत्वेन निर्मलम ऋषिकेन ऋषिकेश सेवनम भक्तिर उच्यते. भक्ती म्हणजे काय? भक्ती म्हणजे आमची इंद्रिय जे आहेत ज्यांना ऋषिक आम्ही म्हणतो, ऋषिकांचे प्रभू जे आहेत स्वामी त्यांना ऋषिकेश म्हणतो अर्थात श्रीकृष्ण. इंद्रियांना इंद्रियांचे स्वामी श्री कृष्णांची सेवा जर आम्ही करतो तर त्याला भक्ती म्हणतो आम्ही. आणि अशा भक्ती केल्यामुळे आमचे पूर्ण इंद्रिया मन हृदय शुद्ध होतात आणि त्याच्यानंतर निर्मल हृदयामध्ये भगवंताचे आवाज आम्हाला ऐकू येतात आणि भगवंता बरोबर आम्ही शेक हँड करू शकतो. तसं हे आमचं जीवनाचं उद्देश आहे, भगवंतांचं जाणून भगवंताला जाणून घ्यायला पाहिजे आम्हाला भक्ती मार्गाने. त्यामुळे श्रीकृष्ण भगवद्गीतेमध्ये म्हणतात, भक्त्या माम अभिजानाती यावान यश्चाश्मी तत्वतः, की हे अर्जुन फक्त भक्ती कर माझी आणि भक्ती करूनच तू मला जाणू शकतोस, दुसरं काहीही उपाय कुठचाही उपाय नाही आहे. तर असं मनुष्य जीवनामध्ये आम्हाला ही एक संधी मिळाली आहे की आम्ही भगवंताची सेवा करून आम्ही आमचं जीवन यशस्वी करू म्हणून. तर भगवान श्री कृष्ण ज्यावेळी या भौतिक संसारामध्ये आले होते, पंत या संसारामध्ये आले होते, अवतार घेऊन आले होते, त्यावेळी त्यांनी पुष्कळ सुंदर सुंदर लीला प्रकट केली या पृथ्वी लोकावर. आणि फक्त त्यांचे जे भक्त होते त्यांना कळलं की हे स्वयं भगवंत आहेत, पण ज्यांच्या हृदयामध्ये भक्तीची भावना नव्हती त्यांना कळलं नाही की हे कोण आहेत, आमच्या बरोबर जे उठत आहेत बसत आहेत बोलत आहेत राहत आहेत ते साक्षात स्वयं भगवंत आहेत म्हणून त्यांना कळलं नाही. गीतामध्ये भगवंत म्हणतात, अवजानंती माम मूढा मानुषीम तनुमाश्रितम परम भाव मजानंतो मम भूत महेश्वरम. भगवंत म्हणतात की अरे अर्जुन, मी ज्यावेळी ह्या संसारामध्ये अवतार घेतो तर फक्त माझे भक्त जे आहेत ते मला जाणून घेतात, त्यांना कळतं की मी महेश्वर आहे, मी सर्व लोकांचा स्वामी आहे, पण जे लोक भक्त नाही आहेत त्यांना हे कळत नाही. त्यांच्या मनामध्ये विचार असा असतो की मी पण त्यांच्यासारखाच एक साधारण माणूस आहे म्हणून, पण असं नव्हे, श्रीकृष्ण स्वयं भगवंत आहेत आणि त्यांचं लीला असे त्यांनी अद्भुतचे अद्भुत लीला प्रदर्शित केले फक्त आमच्यासाठी. ह्या लीलाच्या बद्दल आम्ही ऐकून बोलून आमचं हृदय शुद्ध होतं, त्यांचं प्रती हृदयामध्ये आकर्षण जागृत होतं आणि ज्यावेळी हृदयामध्ये हृदय आकर्षण जागृत होतो भगवंताच्या बद्दल तर आमचं जीवन यशस्वी होतं. तर भगवंताने आम्हाला सांगितलं आहे की आम्हाला त्यांच्या शरणमध्ये जायला पाहिजे. सर्व धर्मान परित्यज्य माम एकम शरणम व्रज अहम त्वाम सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः. की हे अर्जुन, सर्व धर्मांना त्याग कर आणि माझ्या शरणमध्ये ये आणि मी तुला सर्व पापापासून मुक्त करून देतो, तू घाबरू नकोस मा शुचः. तर जो व्यक्ती भगवंताचं शरण घेतो त्याला काळजीची काही कारण नाही आहे. भगवंतांनी इकडे येऊन सुंदर सुंदर लीला अशी केली जेणेकरून हे सिद्धांताची सिद्धी होते. एकदा दुर्योधननी योजना बनवली की आता मी इतकं योजना केली इतक्या वर्षापासून की हे पांडवांना त्यांची हत्या करायची, पण तो आजपर्यंत मी यशस्वी झालो नाही, पण आता माझ्याकडे एक योजना आहे आणि आता अवश्य मी यशस्वी होणार आहे. त्यांना माहीत होतं की दुर्वास मुनी नामाचे एक ऋषी आहेत, ब्राह्मण आहेत, खूप तपस्वी आहेत ते, खूप शक्तिशाली ब्राह्मण. आणि जितकं शक्तिशाली ते आहेत त्यांना प्रसन्न करायचं पण खूप सोपं होतं. पण जितकं सोपं होतं त्यांना प्रसन्न करायला, तितकंच सोपं होतं त्यांना क्रोधित करायला. तर हे दुर्योधनला बरोबर माहीत होतं. तर त्यांनी काय केलं, त्यांनी दुर्वासा मुनींना खूप प्रसन्न केलं, खूप सेवा केली दुर्वासा मुनीची. आणि दुर्वासा मुनी ज्यावेळी प्रसन्न झाले तर त्यांनी म्हटलं दुर्योधनला, अरे वत्स, तुला काय पाहिजे, काय वरदान पाहिजे तुला सांग, मी तुला आशीर्वाद देतो. तर दुर्योधन तर खूप चतुर होता. तर दुर्योधनी म्हटलं की हे ऋषीवर, मला फक्त एक वरदान द्या की आमचे जे भावंड आहेत, भाव ते पांडव आहेत, ते आता जंगलामध्ये राहिले आहेत, तर त्यांच्याकडे तुम्ही जावा, त्यांना पण तुम्ही आशीर्वाद द्या. एकट्याच मला आशीर्वाद मिळावं असं हे बरं वाटत नाही, तर त्यांना पण तुम्ही आशीर्वाद द्या. आणि ज्यावेळी तुम्ही त्यांच्याकडे 2 वाजता दुपारी जावा, म्हणजे त्यांना तिकडे देऊन जाऊन तुम्ही आशीर्वाद करा. आता दुर्योधनाचं मनामध्ये काय विचार होतं, हे विचार नव्हतं की त्यांना पण आशीर्वाद मिळावा म्हणून, नाही, त्यांनी मुद्दामून सांगितलं की तुम्ही नंतर जावा, दुपारी जावा. का? कारण त्यांनी सांगित, त्यांना माहीत होतं दुर्योधनला की 12 वाजता पांडव त्यांचं भोजन ग्रहण करतात आणि त्यांच्याकडे एक पात्र आहे, अक्षय पात्र, त्यांना ते आशीर्वाद मिळाला, ते वरदान मिळालं असतं अक्षय पात्र. आणि ते वरदान काय होतं की जोपर्यंत द्रौपदी जेवत नाही तोपर्यंत ते अक्षय पात्रामध्ये अन्न राहणार, पण ज्यावेळी द्रौपदी अन्न खाणार तर ते अक्षय पात्र संपणार आणि मग पुढच्या वेळी संध्याकाळी किंवा पुढच्या दिवशी परत ते अक्षय पात्रामध्ये अन्न येणार. तर दुर्योधनने मुद्दाम असं योजना केली की दुर्वासमुनी अशा वेळेवर पोहोचायला पाहिजे तिकडे की द्रौपदीचं जेवण संपलं व्हायला पाहिजे, संपूर्ण व्हायला पाहिजे. तर बघा किती दुष्ट होता दुर्योधन, जाणून बुजून असं केलं. आणि समोर दुर्वासा मुनीचं काय सांगितलं की फक्त मला कशाला आशीर्वाद मिळायचा, त्यांना पण आशीर्वाद द्यायला पाहिजे, असं करून दुर्वासा मुनींना तिकडे पाठवलं. आणि दुर्वासा मुनी कधी कुठे एकटे जात नसते, त्यांच्या बरोबर त्यांचे 10,000 शिष्य होते. जिकडे दुर्वासा मुनी जात होते तिकडे त्यांचे 10,000 शिष्य पाठीमागे जात असते. तर दुर्योधनी आता फसले पांडव, आता धरलं मी त्यांना, आता द्रौपदीने जेवायचं नंतर आता अक्षय पात्र काय आहे त्याचा काही उपयोग नाही होणार, दुर्वासा मुनी काय त्यांच्या बरोबर 10,000 शिष्य आहेत आणि ज्यावेळी ते तिकडे पोहोचणार अतिथीचा सत्कार करायचं त्यांचं कर्तव्य आहे, आणि आता भोजन कुठून आणणार ते, जंगलामध्ये त्यांची फजिती होणार आणि दुर्वासा मुनी क्रोधित होणार, शाप देणार आणि मग मी माझं हृदय शांत होणार. तर ज्यावेळी दुर्वासा मुनी आले तिकडे तर खरोखर फजिती झाली, द्रौपदीने जेवण द्रौपदीचं जेवण संपलं होतं आणि सर्व पांडव एकदम त्यांना काय करावं असं कळलं नाही. आता अक्षय पात्रामध्ये काही नाही संपलं, द्रौपदीने जेवलं तर पांडव आपस मध्ये येऊन परस्पर बोलायला लागले, आता काय करावं पाहिजे. आता दुर्वासा मुनी तुम्हाला माहिती आहे त्यांचे खूप कोपिष्ट आहेत, रागिष्ट आहेत ते, आता आम्हाला शाप दिलं तर आम्हाला आमचं काय होणार. मग त्यांनी विचार केलं की थोडंफार वेळ जर त्यांना आम्ही आंघोळीसाठी पाठवलं नदीमध्ये की तुम्ही आंघोळ करून या, तुमचं गायत्री मंत्र करून या, तोपर्यंत आम्ही तुमच्यासाठी भोजन तयार करतो, थोडं तरी अर्धा एक तास आम्हाला मिळेल. तर तिकडे पांडवांनी दुर्वासा मुनीला आणि त्यांचे शिष्यांना नदीवर पाठवलं आणि इकडे हातात तोंड डोकं घेऊन सगळं बसलं होतं, काय करायचं आता, कुठून आणायचं. आणि त्यावेळी द्रौपदीने विचार केला, एकच व्यक्ती आम्हाला वाचवू शकतात. आणि जोरात हृदयापासून त्यांनी म्हटलं, हे कृष्ण, हे गोविंद, आम्हालाच वाचवा. आता काही उपाय नाही राहिला आमच्याकडे, आता तुम्हीच आम्हाला वाचवू शकता. आणि ज्यावेळी द्रौपदीने हे कृष्ण हे गोविंद म्हटलं, त्याच क्षण आरामशीर हलत डुलत आले कृष्ण तिकडे, जसे की असं फिरत फिरत आले. अरे कुठून आले अचानक कृष्ण, इकडे तर कोणी नव्हतं. तर कृष्ण हसत हसत आले. अरे काय तुम्ही इतका चिंतामध्ये काळजीमध्ये दिसतात, काय झालं काय? अशी अशी परिस्थिती झाली आमची. आता द्रौपदीने पण जेवण संपलं करून झालं, आता दुर्वासा म्हणून तिकडे आंघोळ करत आहेत, आत्ता येणार थोड्या वेळात, तर आम्ही काय करणार, कसं काय त्यांना आम्ही भोजन देणार? तर कृष्णाने म्हटलं, ते अक्षरपात्र बघू, त्याच्यामध्ये काहीतरी अन्न राहिलेलं असेल नाही. तर द्रौपदीने म्हटलं, नाही मी तर स्वच्छ करून खाल्लेलं आहे सगळं, काही नाही. अरे बघ तरी, एक कण तरी असेल, कण पण नाही आहे, बघ तर. तर ते अक्षयपात्र आणलं आणि कृष्णाने बघितलं आणि आतमध्ये बोट घालून एक कण राहिलं होतं. तर ते एक कण मग भगवंतानी तोंडात घातलं. आणि ज्यावेळी भगवंतानी ते एक कण घातलं तोंडात, तर एक अद्भुत वस्तू झाली तिकडे नदीवर. दुर्वास मुनी आणि जे 10,000 शिष्य होते त्यांना ढेकार यावं लागलं. अरे हे काय झालं, पोट इतकं भरलं एकदम आमचं, हे काय झालं, इतकं पोट भरलंय की आता जेवणाचा विचार आलाय तरी आम्हाला पोटात दुखत, आता काय करावं? आता तिकडे जर आम्ही गेलो परत आणि जेवलो नाही म्हणजे भीम उभा आहे, असं भीमाचा गदा घेऊन उभा आहे, आता बाबा काय करायचं? आता एकच उपाय राहिला आमच्याकडे, इकडून आम्ही पळून जाऊ. आणि हळूहळू न बोलता इकडे तिकडे पाठीमागे बघून ते तिकडून दुर्वासमुनी त्यांचे शिष्य पळून गेले. तर असं भगवंतानी पांडवांना वाचवलं. म्हणजे ह्याचं तात्पर्य काय आहे, की जे भगवंताच्या शरणमध्ये जातात त्यांचं संरक्षण करतात भगवंत. कारण भगवंतानी घोषणा केली आहे, अहम त्वाम सर्व पापेभ्य मोक्षिष्यामि मा शुचः. मा शुचः म्हणजे घाबरू नकोस हे अर्जुन. तर तसंच एकदा ही घटना तुम्हाला सर्वांना माहीत आहे, ज्यावेळी त्या दुष्ट दुःशासनाने कर्ण आणि शकुनी आणि दुर्योधन सर्वांनी मिळून एक षड्यंत्र केलं की कसं युधिष्ठिर महाराजांचं राज्य आम्ही घ्यावं. आणि त्यांनी युधिष्ठिर महाराजला सांगितलं की आम्ही येऊन आम्ही जुवा खेळू. आणि त्यावेळी एक धोकेबाजी करून त्यांनी युधिष्ठिर महाराजला हरवलं. आणि एक एक करून युधिष्ठिर महाराजांनी त्यांचं जे काही होतं ते त्यांना दुर्योधनला द्यावं लागलं, त्यांचे पैसे, त्यांचं राज्य, जे काही. अंततः मग दुर्योधनने मागितलं, तुमची बायको मला पाहिजे, राणी पाहिजे मला. तर युधिष्ठिरने त्यांना पण दिलं. आणि ज्यावेळी असं झालं तर दुष्ट दुःशासनाने वस्त्रहरण करायचा प्रयत्न केला द्रौपदीचं. आणि हे सगळे पांडव वचनबद्ध होते, काही करू शकले नाही. तर द्रौपदीची खूप पीडा झाली, आता काय करू मी? आणि सर्वकडे बघावं लागले, 5 त्यांचे नवरे होते, सगळे शक्तिमान वीर शूर महान योद्धा महारथी अतिरथी सर्वे, पण कोणीही काही करू शकले नाही. मग द्रौपदीने बघितलं, भीष्म द्रोणाचार्य कृपाचार्य धृतराष्ट्र सर्व बसले आहेत तिकडे, पण कोणीही मला वाचवू शकत नाही, कोणी एक शब्द पण बोलत नाही, कोणी पुढे पण येत नाही. ज्यावेळी त्यांना कळलं द्रौपदी देवीला की कोणी इकडे मला वाचवायला येणार नाही, त्यावेळी द्रौपदी देवीने बघितलं, आता माझ्याच शक्तीचा प्रयोग करणार मी. तर स्वतःच्या दोन हाताने त्यांचे कपडे धरलं, स्वतःचे कपडे धरले. पण दुःशासन तर खूप शक्तिशाली होता, तर खूप प्रयत्न करून पण ज्यावेळी द्रौपदीने बघितलं की आता माझ्याकडून काही होणार नाहीये, माझे संरक्षण मी स्वयं करू शकणार नाही, त्यावेळी हात केला वर द्रौपदीने. आणि हात वर करून हे कृष्ण हे गोविंद जोरात म्हटलं त्यांनी. आणि त्यावेळी तुम्हाला सर्वांना माहिती आहे काय झालं, भगवंतांनी त्या कपड्यामध्येच अवतार घेतलं कपड्याच्या रूपमध्ये आणि द्रौपदीचं संरक्षण केलं. म्हणजे ज्यावेळी आम्ही भगवंताचं शरण घेतो तर भगवंत आमचं संरक्षण करतात. हे आहे भगवंताचं गुण, हे आहे श्रीकृष्ण. श्रीकृष्ण म्हणजे परम दयाळू भक्तवत्सल, म्हणजे जे भक्तांचे संरक्षण करतात, भक्तांच्या हितासाठी कार्य करतात, भक्तांना प्रसन्न करायला बघतात, हे आहे भगवंत श्रीकृष्ण. ह्यांना कळायचं भगवंत हे कृष्णांची जे चरित्र आहे कळायचं खूप कठीण आहे. फक्त भक्त लोक जाणू शकतात की कृष्ण म्हणजे कोण आहे, काय आहे. तर कृष्णाने याचे सुंदर सुंदर लीला प्रकट केले फक्त आमच्यासाठी. भगवंत ज्यावेळी प्रकट होतात संसारामध्ये, ते त्यांचे धामपासून येतात तिकडे. या संसाराचे परे त्यांचं धाम आहे वैकुंठ. त्यांचं धामपासून ते इकडे येतात फक्त आम्हाला हे लीला प्रदर्शित करायला, आम्हाला दाखवायला की बघा माझ्या धाममध्ये काय सुंदर सुंदर लीला चालले आहेत. आणि तुम्ही सर्व इथं जन्म मृत्यूच्या चक्रामध्ये अडकून पडले आहेत, संसाराचा भोग करायचा प्रयत्न करत आहात तुम्ही सर्व, आणि भोग करायचं फळस्वरूप तुम्हाला फक्त दुःख मिळत आहे. तर या माझ्या लीलामध्ये तुम्ही भाग घ्या, माझी भक्ती करा आणि बघा किती आनंद मिळतो तुम्हाला. आणि माझ्या धामामध्ये काय चालत आहे ते तुम्हाला सांगायला मी ही लीला करतो. म्हणजे तुम्हाला कळायला पाहिजे की माझ्या धामामध्ये काय काय होतं तिकडे. तर भगवंत जे काही लीला या संसारमध्ये करतात ते फक्त त्यांच्या धामाची लीला इकडे येऊन करतात, म्हणजे आम्हाला कळायला पाहिजे त्यामुळे. पण आजकाल आम्ही बघतो की भगवंताला कळायला कोणाला काही रुची नाही आहे. लोकांना फक्त भोगवादमध्ये रुची आहे. पण खरोखर बघितलं तर जो व्यक्ती भगवंताच्या सुंदर सुंदर लीलामध्ये रमतो त्याला खरोखर आनंद येत. मच्चित्ताह मद्गतः प्राणा बोधयंतस परस्परम कथयंतश्च माम नित्यम तुष्यंती च रमंती च. भगवंत अर्जुनला सांगतात की हे अर्जुन, माझे भक्त जे आहेत ते फक्त माझ्या विषय सोडून दुसरं कुठच्याही विषयाबद्दल बोलत नाहीत. मी त्यांच्यासाठी प्राणधन आहे. मला सोडून दुसरं कुठच्याही त्यांना विषय माहीतच नाही आहे. हे माझ्या भक्तांची परिभाषा आहे. परस्पर फक्त माझ्याबद्दल बोलत राहतात ते. नारद मुनीला पण भगवंत म्हणतात, नाहम तिष्ठामी वैकुंठे योगिनाम हृदयेशुवा यत्र गायंती मद्भक्ता तत्र तिष्ठामी नारद. की हे नारद, मी वैकुंठमध्ये राहत नाही. भगवंत राहतात वैकुंठमध्ये तरी म्हणतात की मी राहत नाही म्हणून. मी योगीचं हृदयमध्ये राहत नाही. योगी लोकांचं हृदयमध्ये आहेत भगवंत तरी म्हणतात की मी राहत नाही म्हणून. का? कारण भगवंत सांगतात, यत्र गायंती मद्भक्ता, ज्या जागेवर माझे भक्त माझं नामसंकीर्तन करतात, नामस्मरण करतात, माझी कथा बोलतात आणि ऐकतात, तत्र तिष्ठामी नारद. हे नारद, मी त्याच जागेवर येतो. तर जिकडे भगवंताचं नामस्मरण चालतं, जिकडे कृष्ण कथा चालते, तिकडे भगवंत येऊन लपून ऐकतात. असं एक लहान गोष्टी माझ्या मनामध्ये आली. एकदा तमिळनाडूमध्ये पुष्कळ वर्षपूर्वी आलवार म्हणून भक्त होते, 12 भक्त होते, वेगळ्या वेगळ्या वेळेवर ते आले. पण 3 त्याच्यामध्ये आलवार होते जे एकाच वेळे होते. आणि हे आलवार एकमेकांना ओळखत नव्हते, कधी भेट झाली नव्हती त्यांची. पण तिने त्यांचे वेगळ्या वेगळ्या जागेवर शुद्ध भक्त होते भगवंतांचे. तर एकदा पाऊस आला म्हणून एक हे आलवार जे होते हे एक गुफेला का गुफा म्हणतात ना गुहामध्ये जाऊन प्रवेश केला त्यांनी. गुहामध्ये जाऊन बसले आणि तिकडे आरामशीर झोप आली त्यांना, तर झोपायला सुरू केलं त्यांनी. तसंच पावसाहून थोडा काही आश्रय पाहिजे म्हणून दुसरं आलवार आले. त्यांना माहीत नव्हतं की आतमध्ये कोणी आहे म्हणून. त्यांनी बघितलं की अरे कोणी आहे आतमध्ये, मी पण येऊ शकतो का. तर पहिल्यांनी म्हटलं, मी झोपलो इकडे, जागा नाही आहे. तर दुसऱ्यांनी म्हटलं, एक माणसाला झोपायला जर जागा आहे तर 2 माणसाला बसायला जागा आहे. तर मला यायला द्या. त्याने म्हटलं ठीक आहे या. तर दोघं बसले आणि ज्यावेळी भक्त आहे तर कृष्णाचं बद्दल बोलणार. सुरू झालं त्यांचं कथा बोलणं कृष्णलीलाबद्दल. आणि ज्यावेळी ते एकदम मग्न होते कृष्णकथामध्ये, तर तिसरे आलवार इकडे तिकडे पळत पळत आले, कुठे आता पावसा पडून कुठे मी आश्रय घेऊ, तर ते गुह्यावर आले. अरे मी पण आतमध्ये येऊ का, बाहेर पाऊस आहे, आम्ही दोन जण आहोत, बसलं आहोत, इकडे जागा नाही आहे. त्यांनी म्हटलं दोन लोकांना बसायला जागा आहे, त्या तीन लोकांना उभं राहायला जागा आहे, तर मला यायला द्या आतमध्ये. बरं बरं तुम्ही पण या आतमध्ये. तर तिसरा माणूस तिसऱ्या आलवार पण आले. तीन माणूस उभे राहून पक 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 बोलायला सुरू केले कृष्णाचं बद्दल, चालूच आहे चालूच आहे. आणि अचानक त्यांना काही वाटलं की अरे तीन लोकांचं आम्ही आरामशीर उभे होतं, आता चौथा माणूस कोण, गर्दी झाली कशी आता इकडे, आता काय जागा मिळत नाही, चौथा माणूस कोण दिसत नाही मला कुठे. आणि मग त्यांना एक मोरपंख दिसलं आणि त्यावेळी त्यांनी म्हणले अरे च्या कोण आहे आमचे आमचे मध्ये कोण आला, स्वयं भगवान श्री कृष्ण आले. का, त्यांनी बघितलं की माझ्याबद्दल माझे भक्त बोलत आहे तर मला तिथे उपस्थित व्हायलाच पाहिजे, काय माझ्याबद्दल बोलत आहे ते मी पण ऐकू. हे पण स्वाभाविक आहे बघा. आता आमच्याबद्दल जर कोणी घुसफूस घुसफूस कोणी बोलत असेल, आम्हाला पण हृदयामध्ये काही इच्छा होत नाही, काय माझ्या बरोबर बोलतात मी पण ऐकू तरी, आम्ही जाणार नाही. जर माझं नाव प्रकाश आणि कोणी तिकडे बोलत आहे बघा प्रकाश आला फुसफुस फुसफुस प्रकाश प्रकाश फुसफुस, तर मी पण म्हणणार प्रकाश भगवंत म्हणतात की अरे कृष्ण 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 करत आहेत हे लोक, मला बोलवत आहेत, मी पण जाऊन ऐकू की काय बोलत आहेत माझ्याबद्दल. तर कृष्ण पण आले तिकडे आणि चौघ मग बोलत राहिले बोलत राहिले. आणि कोणाला वेळच कळलं नाही की वेळ कसं पास झाला म्हणून कोणालाच कळलं नाही. तर जसं भगवंतांना भगवंताचे भक्तांना भगवंताच्या बद्दल बोलायची इच्छा आहे, तसं भगवंताची इच्छा आहे की माझ्या भक्तांचं गुणगान करू, त्यांचा गौरव करू मी. तर दोघांमध्ये स्पर्धा चालते. भक्त म्हणतात भगवान श्रेष्ठ आहे, भगवान म्हणतात भक्त श्रेष्ठ आहे, त्यामुळे हे स्पर्धा चालत असते. अनादिकालपासून चालू आहे ही स्पर्धा आणि अनंत काल पर्यंत चालणार ही स्पर्धा. तर असं आहे हे सुंदर लीला भगवंताची आणि त्यांच्या भक्तांची. असंच एक सुंदर लीला कृष्ण पारिजातचे तुम्ही प्रत्येक वर्ष तुम्ही बघता ऐकता, पण तरी श्रीमद भागवत मध्ये जे हे कृष्ण पारिजाताचं वर्णन आहे ते संक्षिप्त मध्ये थोडंफार सांगू अशी आमची इच्छा आहे. तर एकदा असं झालं की भौमासूर नामचा एक असुर होता. भौमासूर म्हणजे भूमीचा पुत्र भौम आणि पृथ्वी माताचा पुत्र होता, पण तरी एकदम दुष्ट असुर आणि खूप सर्वांना त्रास देत होता तो. फक्त पृथ्वी लोकवर नाही, स्वर्गलोकवर पण, स्वर्गलोक पूर्ण ब्रह्मांड मध्ये जिकडे जाय तिकडे त्रास देत होता तो. तर अंततः इंद्र इंद्रदेव देव देवराज इंद्र ते कृष्णाकडे आले. त्यावेळी कृष्ण द्वारकामध्ये राज करत होते द्वारकाधीश म्हणून. आणि इंद्रने कृष्णाच्या समोर येऊन प्रणाम करून म्हटलं की हे द्वारकाधीश हे कृष्ण आम्हाला वाचवा, आमची आता फजिती आहे, परिस्थिती खूपच वाईट आहे, हा भौमासूर नावाचा जर असूर आहे खूप त्रास देत आहे आम्हाला, आणि आमची आई जी आहे अदिती देवी त्यांचे जे कुंडल आहे ते चोरी करून घेतलं आहे त्यांनी, मूल्यवान आहे खूप ते कुंडल. आणि तितकंच नाही वरुणदेव आमचे भाऊ वरुणदेवचे जे सिंहासन सोबत जे छत्री आहे ते पण त्यांनी चोरी केली आहे आणि स्वतःचा सिंहासनावर जाऊन बसला आहे तो. तर काही करून ह्या भौमासूरचा तुम्ही वध करा, हे आमची प्रार्थना आहे तुमच्या चरणावर. तर कृष्णाने म्हटलं काही काळजी करू नका, मी वध करतो त्यांचं. तर सत्यभामाला कृष्णाने सांगितलं अरे सत्यभामा तू पण ये माझ्या बरोबर. आता रुक्मिणी देवी आणि सत्यभामा देवी हे दोन प्रमुख राणी भगवान श्री कृष्णांचे. तर भगवान श्री कृष्णाने म्हटलं चल आम्ही जाऊ गरुडासन गरुडच्या वर बसून दोघं केले. भौमासूरची राजधानी होती प्राग ज्योतिषपूर म्हणून शहराचं नाव. आणि हे प्राग ज्योतिषपूर खूप मोठं शहर होतं आणि मोठं किलाच होतं. आणि प्राग ज्योतिषपूरच्या संरक्षणासाठी इतकं भयंकर व्यवस्था झाली होती की कोणी साधारण माणूस त्याला पार करू शकला नसता. आधी म्हणजे तिकडे इलेक्ट्रिकचं वायर होतं, त्यावेळी पण इलेक्ट्रिक हे सगळं होतं, पण ते विज्ञान थोडं सूक्ष्म होतं. आणि त्याच्यानंतर मग मोठं जलाचं तलाव होतं, त्याच्यानंतर आणि फारफार असं पुष्कळ वस्तू होते. आणि मग त्याच्यामध्ये मोठं एक दिवार होतं. तर ज्यावेळी भगवंत आले तिकडे, तर त्यांनी त्यांचं सुदर्शन चक्र घेऊन सर्व नष्ट केलं. जे काही संरक्षणासाठी व्यवस्था केली होती सर्व नष्ट केलं. ज्यावेळी भौमासूरला कळलं की आता हे श्री हे कृष्ण आलेत आणि आक्रमण करत आहेत, खूपच त्यांना राग आला. आणि त्यांनी त्यांचं एक सेवक होतं, त्यांचं सेनापती, आणि त्या सेनापतीचं नाव होतं मूर. राक्षस असुरचं नाव होतं मूर. त्याने सांगितलं, हे मूर आता तू जा, आणि हे कृष्ण आहे इकडे आम्हाला त्रास देत आहेत, त्याची हत्या कर. तर मूर आला समोर आणि खूपच सहज भगवंताने मूराची हत्या करून टाकली. त्यामुळे भगवंताचं नाव आलं मुरारी. अरी आरी म्हणजे शत्रू. मूर राक्षसाचे जे शत्रू आहे ते कृष्ण, त्यामुळे कृष्णांचं नाव आलं मुरारी म्हणून. तर ज्यावेळी भौमासुरनी ऐकलं की मुराची हत्या झाली आहे, तर त्याला खूप राग आला आणि त्याचं अस्त्रशस्त्र घेऊन कृष्णाबरोबर युद्ध करायला बाहेर आला भौमासूर. आणि त्यांनी बघितलं एक सुंदर दृश्य की भगवंत आकाशमध्ये स्थित आहेत, त्यांच्याबरोबर सत्यभामा, आणि दोन्ही गरुडवर आहेत, बसले आहेत. आणि असं वाटत होतं की एक मेघ मेघामध्ये कसं लाइटनिंगला काय म्हणतात, वीज वीज, एक मेघामध्ये वीज जसं आहे असं सुंदर दृश्य दिसत होतं. तर त्यावेळी भौमासुरनी त्याचे जे काही अस्त्र आहे ते फेकायला सुरू केलं. आणि भगवंतानी सुदर्शन चक्र घेऊन सर्व अस्त्रांना नष्ट केलं. आणि मग सुदर्शन चक्रनी भौमासूरची त्यांनी डोकंच कापून टाकलं. असं भौमासूरचं ज्यावेळी वध केलं त्यांनी भगवंतांनी, तर भौमासूरचे प्राग ज्योतिषपूर नामचं शहरामध्ये प्रवेश केलं आणि त्यांच्या महलमध्ये गेले. आणि तिकडे पुष्कळ जे राणी होते, कुठे कुठे कन्या, राजकन्या कुठे वेगळे वेगळे ठिकाणून भौमासूरनी अपहरण करून आणलेलं होतं. 16,100 होते हे राजकन्या, वेगळ्या वेगळ्या राज्यांचे जे राजकन्या होते त्यांचं अभरण करून आणलेलं होतं भौमासूरने. बघा किती दुष्ट होता तो. आणि अभरण करून त्यांना बंदी केलं होतं. तर ज्यावेळी हे राजकन्यांनी कृष्णाला बघितलं, तर कृष्ण म्हणजे सर्व आकर्षक कृष्ण म्हणजे अति सौंदर्यचे मूर्तिमान स्वरूप. तर त्यांनी कृष्णाला बघितलं आणि सर्वांनी 16,100 जे राजकन्या होती त्यांनी हृदयामध्ये निश्चय केला की आम्ही पण श्री कृष्णाबरोबरच लग्न करणार आणि कोणाबरोबर लग्न करणार नाही. आता बघा, त्या काळामध्ये अशी प्रथा होती, खास करून क्षत्रिय समाजामध्ये, की जर कुठच्याही स्त्रीला दुसरे पुरुषने हात लावलं तर कोणी दुसरा पुरुष तिच्याबरोबर लग्न करायला तयार नाही होणार. हे कृष्णाला माहीत होतं. आणि हे जे 16,100 कन्या होती त्यांना अभरण कोणी आणलेलं होतं? जर कृष्ण तिकडे नाही गेले असते तर त्यांना कोणी लग्न केलेलं नसतं. तर कृष्ण आले आणि कृष्णी बघितलं की ह्यांच्या हृदयामध्ये शुद्ध भक्ती आहे, तर त्यांचं भक्ती स्वीकार केलं भगवंताने. जसं प्रभू रामचंद्रनी शबरीचे उष्टे बोर त्यांनी स्वीकार केलेले होते, भगवंत प्रेम भक्ती स्वीकार करतात, बाहेरची गोष्टी काही बघत नाहीत. तर भगवंतांनी स्वीकार केलं. कधी कधी लोक काही तक्रार करतात किंवा भगवंताची काही तिरस्कार करतात की हे श्रीकृष्णांनी 16,108 राणीबरोबर विवाह केलं, हे कसं काय, हे योग्य नाही, हे आमच्या नीतीमध्ये बसत नाही. पण ते भगवंत आहेत. आणि गृहस्थीमध्ये एक कुटुंब सांभाळायचं म्हणजे किती कठीण आहे तुम्हाला सर्वांना माहीत आहे. मला अनुभव नाही आहे पण ऐकलंय दुसऱ्यांचा अनुभवाकडून की एक कुटुंब सांभाळायचं म्हणजे किती कठीण असतं. तर भगवंतांनी 16,108 कुटुंब सांभाळले. बघा, कोणी साधारण माणसाला संभव आहे का? आणि प्रत्येक 16,108 जे राणी होती त्यांची, त्यांच्यासाठी एक एक वेगळं वेगळं त्यांनी सोना चांदीचं आहे मोहरी मोतीचं एक महल बनवलं. स्वतः ते 16,108 रूपामध्ये त्यांनी विस्तार करून प्रत्येक महलमध्ये ते प्रत्येक राणी बरोबर राहिले. ते बघा, हे आहेत भगवंत. आणि त्यांनी ज्यावेळी ह्यांचं लग्न करायला त्यांनी तयार स्वीकार केलं तर कृष्णाने त्यांना परत एक एक रथावर बसून द्वारका पाठवलं आणि सांगितलं की मी आता आलो, माझं पुढे थोडं काही काम आहे, हे एक काम अर्धवट झालं माझं, आता इंद्रकडे जाऊन संदेश द्यायचा आहे की बघा भौमासुरचं वध मी केलंय, इतकं मी इंद्राला सांगून येतो, तोपर्यंत तुम्ही सर्व जावा द्वारकेला. त्या सर्वांना त्यांनी बसवलं रथमध्ये आणि पाठवलं आणि सत्यभामाला घेऊन श्रीकृष्ण गेले अमरावती. अमरावती म्हणजे आमचे महाराष्ट्राचे अमरावती नव्हे, हे स्वर्गलोकची अमरावती, म्हणजे देवराज इंद्राचे राजधानी इंद्रपुरी. आणि तिकडे जाऊन ज्यावेळी इंद्राला कळलं की आता श्रीकृष्ण आलेत, तर पळत पळत आले, त्यांचं स्वागत केला, आदर सत्कार केला त्यांना. आणि ज्यावेळी कृष्णाने सांगितलं, कृष्णाने की आता भौमासुरचा वध केलाय मी, आता काळजी करायची काही कारण नाही आहे, तर इंद्र आणि इतर देवता खूप प्रसन्न झाले, खूप धन्यवाद केला श्रीकृष्णांना. आणि मग कृष्णाने म्हटलं की आता मला जायचं आहे, 16,100 म्हणजे राणी माझी प्रतीक्षा करत आहेत, लग्न करायचं आहे, आता मी चाललो. तर त्यावेळी सत्यभामाने बघितलं की इकडे पारिजातचं वृक्ष आहे. पारिजात म्हणजे एक इतकं सुगंधित फूल आहे, पृथ्वी लोकवर कुठेही मिळत नाही. तर सत्यभामाला आठवण होतं की खूप वर्षपूर्वी श्रीकृष्णांनी हे नारद मुनीच्या हाताने खरोखर हे रुक्मिणी देवीला एक पारिजातचं फूल दिलं होतं. आणि हे बघून सत्यभामा देवीला थोडंफार वाटलं होतं की फक्त रुक्मिणी देवीला कशाला, मला पण पाहिजे, मला पण हे पारिजातचं फूल पाहिजे. तर त्यावेळी श्रीकृष्णांनी सत्यभामा देवीला सांगितलं होतं की काळजी करू नकोस, एक फूल काय, मी तुला पूर्ण वृक्षच आणून देणार पारिजातचं, काळजी करू नकोस तू. म्हणजे श्रीकृष्ण ज्यावेळी ह्या संसारमध्ये येतात तर एक साधारण संसारी व्यक्तीसारखं त्यांचं वागणं असतं, वागतात ते. कधी कधी बायको नवऱ्याला सांगते मला हे पाहिजेच, नवऱ्याला ठीक आहे बाबा मी देतो देतो, तू राग करू नकोस. कसं कसं कधी कधी होतं असं. तसंच कृष्ण एक साधारण नवऱ्यासारखं वागत होते की ठीक आहे राग करू नकोस, मी तुला पूर्ण एक वृक्ष आणून देणार. तर त्यावेळी सत्यभामा देवी ज्यावेळी अमरावतीहून परत येत होते तर त्यांनी बघितलं की इकडे पारिजातचा वृक्ष आहे, तर त्यांनी पूर्ण वृक्षच काढून घेतलं आणि गरुडवर ठेवून ते येत होते. तिकडे इंद्र आणि इतर देवतांना कळलं की आता इकडे सत्यभामा देवी पारिजातचा वृक्ष घेऊन चाललेत आणि हे पारिजातचं वृक्ष पृथ्वीलोकवर कदाचित यायला नाही पाहिजे, हे पारिजातचं वृक्ष आहे फक्त स्वर्गलोकवर राहायला पाहिजे. आणि पृथ्वीलोकवर जाणार म्हणजे हे कसं शक्य आहे, आम्ही सोडणार नाही असं. तर त्यांनी जाऊन कृष्णाला थांबायचा प्रयत्न केला की तुम्ही हे पारिजातचं वृक्ष घेऊ शकत नाही. तर कृष्ण म्हटलं आम्ही तर घेऊन जाणार, तू थांबणार का मला. तर इंद्रिय मग युद्ध केला कृष्णाचा बरोबर आणि त्यावेळी कृष्णाला कोण हरवू शकतंय, ते परम भगवान आहेत. तर इंद्राला हरवलं आणि पारिजातचं वृक्ष त्यांनी घेऊन गेले. तर ह्याच्याहून शुकदेव गोस्वामी जे भागवत मध्ये हे वर्णन करतात ते म्हणतात बघा स्वार्थी लोकांचा स्वभाव बघा. देवताचे राजा देवराज इंद्र होऊन पण इतकं श्रेष्ठ पद प्राप्त करून पण असं स्वभाव त्यांचा. आधी त्यांची ज्यावेळी गरज होती हात जोडून पाय पडून आले कृष्णांचे की तुम्ही आम्हाला वाचवा, हा भौमासूर आम्हाला त्रास देतो. आणि कृष्णाने उपकार केला त्यांच्यावर, भौमासूरचा वध केला आणि माता अदितीचं कुंडल परत केले, वरुण देवचं जे छत्री होतं ते पण परत केलं. इतकं सर्व करायचं नंतर थोडं एक पारिजात वृक्ष घेऊन जातात म्हणून इंद्राचा क्रोध उत्पन्न झाला आणि इतके स्वार्थी होते की ते पारिजातचं वृक्ष घ्यायला सोडलं नाही त्यांना. म्हणजे अकृतज्ञता. एक साधारण माणसाला पण आभारी व्हायला पाहिजे की कोणी आमची मदत केली तर आम्हाला किती आभारी व्हायला पाहिजे. पण इंद्रने अजिबात विचार केले नाही, फक्त स्वार्थाबद्दल विचार केलं की मला पाहिजे हे नंदन कानन वनन वनामध्ये मला पाहिजे हे पारिजातचं वृक्ष. तर त्याने युद्ध केला. ज्या श्रीकृष्णांचं श्रीकृष्णांचं शरण मध्ये ते गेले होते थोडेच वेळ पूर्वी, ज्यावेळी त्यांचं काम संपलं तर एकदम त्यांचा स्वभाव बदलला. तर शुकदेव गोस्वामी म्हणतात बघा संसारी लोकांचा स्वभाव कसं आहे. पण भक्तांचा स्वभाव तसं कधी नसतं. भक्तांचा स्वभाव असतं की जे भगवंत थोडं पण फार करतात त्याच्याबद्दल इतकं कृतज्ञत असतात ते, आणि काही मागायची पण त्यांची इच्छा नसते. उदाहरण सुदामा. सुदामा आणि त्यांची पत्नी इतके गरीब होते, खायला पण काय त्यांचं नव्हतं. आणि सुदामाची बायकोने बघितलं की आमचा नवरा इतके तपस्या करतात, पूर्ण दिवस शास्त्रांचा पाठ करतात आणि कधी कधी भिक्षा मागायला जातात, कधी भिक्षा मिळत पण नाही, पूर्ण उपाशी राहतात. मी उपाशी राहू शकते पण माझा नवरा पण असं उपाशी राहणार आणि असे फक्त हाड दिसतात, काही मास पण नाही शरीरावर, असं बघितलं मला सहन होत नाही. तर त्यांनी एक दिवस नवऱ्याला सांगितलं की तुम्ही कृष्णाकडे जावं की द्वारकाला, तुमचेच मित्र आहेत ते, तुमचे लहानपणाचे मित्र आहेत. तर श्रीकृष्णाने सुदामाने म्हटलं नाही नाही, आता मी राजवाड्यामध्ये जाऊन काय करणार, मी तर ब्राह्मण आहे, ते आता मोठे राजा आहेत, होते माझे मित्र आहे लहानपणामध्ये, पण आता मी कुठचं कपडे घालायला बरोबर नाही आणि ते कुठे मोठे राजा, मी कुठे जाणार. नाही नाही तुम्ही जावा तर खरे, तुम्हाला गेलेलं बरं. आणि बघा थोडंफार तुम्ही काय घेऊन या तिकडून, स्वार्थ म्हणजे नव्हे पण असं दोन टाइम खायला पण तरी पाहिजे. तर सुदामाने म्हटलं नाही नाही, श्रीकृष्णाकडे जाऊन मी कसं काही मागू शकतो, भौतिक वस्तू कसं मागू शकतो मी. बघा किती अंतर होतो इंद्रदेव मध्ये आणि सुदामा मध्ये. तरी बायकोला थोडंफार खुश करायला म्हणून सुदामा गेले, ठीक आहे मी जातो, पण आता जाताना काहीतरी उपहार काय भेट घेऊन जायला पाहिजे. तर काय घेऊन जाऊ, मला काही दे तू. तर बायकोने बघितलं घरामध्ये काही नाही, अजिबात काही नाही, खाली खाली घर आहे. सगळं भांडे उघडून बघितलं, भांडे तर नव्हते, एक दोनच होते त्याच्यामध्ये, पण काही नाही. तर फजिती काय करायला पाहिजे? तर सुदामाची बायकोने पण शेजारी जाऊन थोडंफार भीक मागून थोडं पोहा दिला त्यांना, आणि ते पोहा एक कपडामध्ये बांधून मग सुदामाने ते पाव घेऊन ते गेले तिकडे द्वारकाचे दिशामध्ये. आणि ज्यावेळे ते द्वारकाधीश कृष्णाला भेटायला आले, तर दूरून कृष्णाने बघितलं की अरे माझं जुनं मित्र सुदामा येत आहे. एकदम आनंद झाला श्रीकृष्णांना. श्रीकृष्ण बघत नाहीत कोण अमीर आहे, श्रीमंत आहे आणि कोण गरीब आहे, बघत नाहीत. संसारमध्ये आम्ही कधी कधी बघतो की ज्यावेळी लहानपणामध्ये दोन लोक दोस्त असतात, मित्र असतात, पण एक माणूस मोठा होऊन जातो तो दुसऱ्याला विसरून जातो. पण कृष्ण इतके मोठे झाले द्वारकाधीश, पण ते विसरले नाही सुदामाला. सुदामाला फक्त एक कपडा होता शरीरवर, देहावर, आणि त्या कपड्यामध्ये पण छेद फाटून गेलं होतं सगळं कपडं, आणि शरीरवर पण काही नाही, फक्त हाडं दिसत होती. आणि एक काठ होता त्यांच्याकडे, त्या काठमध्ये पण ते एक कपड्यामध्ये थोडा पोहो, आणि त्या पोहो पण काय जुना पोहा, किती दिवसाचं प्रवासामुळे ते पण वाईट झालं होतं. पण कृष्णाने काय असं म्हटलं नाही, अरे मला तू हे करू नकोस, नाही आलिंगन केलं, अरे तू माझा मित्र आहेस, किती दिवसानंतर तुला मी भेटतो, ये बस बस, किती खुशी, प्रसन्नता झाली मला तुला बघून. मग स्वतःच्या पलंगावर बसवलं आणि स्वतः श्रीकृष्णाने सुदामाचे पाय धुतले दुधाने, आणि मी स्वतः सुदामाची आरती केली. आणि हे सगळं बघून रुक्मिणी देवीनं आश्चर्य वाटलं की हे स्वयं भगवंत आहेत, आणि असं काय याचं साधारण ब्राह्मणाची सेवा असं करत आहेत. हे कृष्णाचं गुण आहे, साधारण व्यक्ती पण आजकाल असं करत नाहीत, पण भगवंतांनी स्वतःचे उदाहरण त्यांनी दाखवलंय. तर मग कृष्णाने सुदामाला सांगितलं की अरे सुदामा, माझ्यासाठी काय आणलंयस तू? नाही मी काय नाही आणलं, काय नाही आणलं मी. ओहो, ते काय तुझ्या थैलीमध्ये काय आहे बघू तर. नाही काय नाही. सुदामाला लाज वाटत होती, इतका मोठा राजा आहे, द्वारकाधीश आहे, आणि त्याच्यासाठी काय मोठं मी आणायचं होतं, पण मी काय हे काय पोहा आणलं, गरीब माणसाचं अन्न आहे हे, आणि ते पण आता प्रवासामुळे वाईट झालं, मी काय देणार ते कृष्णाला. पण कृष्ण पण नाही मला पाहिजे ते. तर दोघांमध्ये कुस्ती झाली मग, आणि कृष्णाने जबरदस्ती ते थैली घेऊन ते उघडलं आणि ते पोहा थोडंफार तोंडात घातलं. वाईट झालेलं होतं, पण कृष्णाला खूपच स्वादिष्ट लागलं ते. अरे वा, काय स्वाद आहे सुदामा तुझा पोहाचं, एकदम इति छान आहे तुझा पोहा. आणि दुसऱ्यांदा ज्यावेळी खायला गेले कृष्ण, त्यावेळी रुक्मिणी देवीने हात धरला, आता आणि खाऊ नका तू, एकदा जे तुम्ही खाल्लं की ह्याचे जीवन संपूर्ण सार्थक झालं सुदामा ब्राह्मणांचं. ज्यांचं तुम्ही एकदा प्रेमाचा भोग स्वीकार करता त्याचं जीवन सार्थक होतं, त्यामुळे आत्ता हे तुम्हाला खायचं योग्य नाही आहे, तर हे सोडा. तर त्यावेळी कृष्णाने ऐकलं ठीक आहे, आणि सुदामा तिकडे राहिले थोडंफार दिवस आणि परत गेले त्यांच्या घरी. पण काही विचारलं नाही, विसरून गेले की मला माझ्या यायचे उद्देश काय होतं म्हणून. ज्यावेळी सुदामाचे बायकोने जे म्हटलं की तुम्ही जावा कृष्णाकडे, सुदामाने विचार केला की बायकोला खुश करायला मी जाणार, पण जाऊन तिकडे काही विचारणार नाही कृष्णाला, बायको म्हणते म्हणून मी जातो. तर तिकडे पण त्यांनी काही विचारलं नाही, असंच राहून कृष्णाचं संगमध्ये राहून कृष्ण आणि सुदामा पूर्ण दिवस बोलत राहत असते. अरे सुदामा, तुला आठवण आहे का, आम्ही लहानपणामध्ये आमचे गुरु सांदीपणे मुनीचे आश्रममध्ये होतो उज्जैनमध्ये, आणि तिकडे एक दिवस आम्ही दोघं गुरुचे आदेशानुसार जंगलामध्ये गेलो होतो लाकूड आणायला, आणि एकदम भयंकर एक तुफान आला होता आणि पाऊस आला होता, आणि आम्ही दोनं घाबरलं आणि तिकडे काय करायचं आम्हाला कळलं नाही, आणि तिकडे थरथर थरथर कापत आम्ही एक झाडाचं खाली आम्ही बसलो होतो, पूर्ण रात्र तिकडे आम्ही राहिलो होतो, आठवण आहे का तुला? सुदामाने म्हटलं हो, आणि तुला पण हे आठवण आहे का? असं त्यांची सगळ्या गोष्टी सगळ्या सुरू झाली दिवसभर रातभर. आणि रुक्मिणी देवी फक्त बघत होती, काय ह्यांचं दोस्ती, काय ह्यांचं प्रेम. भगवंतांनी हे कधी विचार केले नाही की असं मी राजा आणि हे गरीब ब्राह्मण मी काय दोस्ती करणार. तर असं दिवस गेले आणि परत सुदामा ब्राह्मण आले परत. आणि ज्यावेळी परत आले स्वतःच्या गावामध्ये, तर अचानक त्याने बघितलं की अरे जिकडे माझं घर होतं इकडे मोठं महल, हिरे मोती हे काय सगळं कळत नाही मला, गावाचं जे रूपरेखा सगळं बदलली आहे. आणि एकदम तिकडे खूप नोकरणी वगैरे होते तिकडे, आणि अचानक खूप सुंदर महिला स्त्री तिकडून आली, सगळं आभूषण नवीन नवीन कपडे वगैरे घालून. अरे ही कोण, थोडं बघितलं अरे ही माझी बायको आहे. अरे तुला हे सगळं कपडे वगैरे कुठून मिळालं, हे सगळं सोना चांदी कुठून मिळालं? मग सुदामाला कळलं की भगवंताने सगळं दिलेलं आहे. म्हणजे भगवंताचं गुण असं आहे, जे त्यांचे भक्त असतात त्यांच्यासाठी भगवंत काही करतात, काही सीमा नाही भगवंताची प्रेमाला. आणि जितकं निस्वार्थीपणे आम्ही भगवंताची सेवा करतो तितकं जास्त भगवंत देतात. तर हे भगवंताचं गुण आहे, त्यामुळे त्यांना भक्तवत्सल म्हणतात. तर असं भगवंताने येऊन सुंदर सुंदर लीला प्रदर्शित केली या संसारामध्ये, फक्त आमचं हृदय त्यांच्या प्रती आकर्षित करायला, आणि दुसरं काही कारण नाही. त्यांचं धामामध्ये भगवंताची जागाची कमी नाही आहे की त्यांना इकडे यावं लागलं लीला करायला, जागा पुष्कळ आहे तिकडे, असीमित जागा आहे. तर आमचं मनुष्य जीवनाचा उद्देश आहे की आम्ही भक्तांच्या संघामध्ये येऊन आम्ही भगवंताची लीला ऐकू, भगवंताचं नामस्मरण करू आणि आमचं जीवन यशस्वी करू. भगवंताची भक्ती ह्या कलियुगामध्ये करायला युगधर्म आहे भगवंताचं नामस्मरण करावं. हरे नाम हरे नाम हरे नाम एव केवलम, कलौ नास्तेव 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 गतिरन्यथा. ह्या कलियुगामध्ये एकच मार्ग आहे, एकच मार्ग आहे, एकच मार्ग आहे, आणि ते आहे हरीचं नाव, हरीचं नाव, हरीचं नाव. निरोप मिळाला आहे की भक्त मंडळींचं इच्छा आहे की दशावतारबद्दल थोडंफार कथा व्हायला पाहिजे म्हणून. त्यामुळे तुम्हाला सर्वांना जर वेळ असेल तर थोडंफार दशावतार यांच्याबद्दल थोडं काही 10 मिनिटं काही बोलू. श्रीमद भागवत मध्ये म्हटलं आहे, एते चांस कलह पुंस कृष्णस्तु भगवान स्वयं इंद्रारे व्याकुलम लोकम मृडयंती युगे युगे. भगवान श्री कृष्ण जे आहेत ते मूळ रूप आहेत सर्व अवतारांचे. इतर जे काही आहे त्यांना अवतार म्हणतो, पण भगवान श्री कृष्ण ते अवतारांचे उगमस्थान आहेत. आणि किती अवतार आहेत भगवंताचे ह्याची काही सीमा नाही आहे. जसं समुद्रामध्ये लहरांची काही संख्याची काही सीमा नाही असते, तसंच भगवंतांची अवतारांची सीमा नसते. अनंत अवतार असतात भगवंतांचे, आणि ह्या अनंत अवतारामध्ये जयदेव गोस्वामी नावचे एक संत झाले होते. एक 800 वर्षपूर्वी त्यांनी एक सुंदर कविता, एक ग्रंथ लिहिलं होतं ज्याचं नाव होतं गीत गोविंद. आणि ह्या गीत गोविंद मध्ये पुष्कळ सुंदर सुंदर भजन कविता भगवान श्री कृष्णाच्या स्तुतीमध्ये होते. आणि ह्याच्यामधून एक जे भजन आहे, गीत आहे, ते आहे दशावतार स्तोत्र. तर त्यांनी जयदेव गोस्वामींनी भगवंताचे अनंत अवतार मधून 10 जे प्रमुख अवतार आहेत त्यांना घेऊन त्यांच्याबद्दल त्यांनी स्तुती केली आहे. तर हे वेगळे वेगळे अवतार जे आहेत, भगवान श्री कृष्णाचेच वेगळे वेगळे रूप आहेत. भगवान श्री कृष्णाने वेगळे वेगळे लीला संपन्न करायला, कार्य करायला हे वेगळे वेगळे रूप धारण केले आहेत. तेच भगवंत, पण त्यांनी परिस्थिती अनुसार वेगळे वेगळे लीला प्रदर्शित करायच्यासाठी त्यांनी हे वेगळे वेगळे रूप धारण केले. हे सर्व रूप नित्य आहेत, आणि भगवंताच्या वैकुंठ धामामध्ये ह्यांचं लोक आहेत. तर भगवंताचे जे वेगळे वेगळे अवतार झाले, तुमच्या मंदिरमध्ये इकडे पण छान पिक्चर आहेत आणि ते छान चित्र पण आहेत आणि त्याच्या खाली पण अग्निपुराण, भागवत, महाभारत इत्यादी शास्त्रामधून पण काही श्लोक वगैरे आहेत. तर भगवंताचे वेगवेगळे दशावतार बद्दल थोडंफार संक्षेप मध्ये मी वर्णन करतो. कोण प्रथम आहे आणि कोण दहावी आहेत असं आम्ही सांगू शकत नाही, कारण हे दहाचे अवतार आहेत, अनंत हे शाश्वत आहेत, त्यामुळे कोणी पहिलं आणि दहावी असं म्हणायचं योग्य नाही. तरी जयदेव गोस्वामीने ज्या क्रमामध्ये तसं वर्णन केलं त्यामुळे त्यांना दशावतार असं म्हणतात. तर भगवंतांनी एकदा मीन रूप धारण केला, मत्स्य रूप, माशली माशली म्हणतात ना, मासाचं रूप धारण केला. का? एकदा सत्यव्रत राजा म्हणून होते. सत्यव्रत राजा त्यांना वाचवायला त्यांनी हे रूप धारण केला. वेगळ्या वेगळ्या वेळी भगवंतांनी हे अवतार वेगळ्या वेगळ्या कारणासाठी घेतलंय. कधी त्यांना असुराचं वध करायलासाठी घेतलं, कधी सत्यव्रत राजांना वाचवायला घेतलं. तर त्यांनी राजा सत्यव्रत ला कृपा केली त्यांच्यावर. एकदा राजा सत्यव्रत ज्यावेळी शिकारला गेले होते तर ते एक तालाबकडे आले आणि त्यांनी पाणी प्यायचं म्हणून हातात त्यांनी पाणी घेतलं तर तिकडे त्यांना एक मासी मासी ना मासा एक मासा त्यांच्या हातामध्ये आला. तर त्यांनी बघितलं, अरे हातामध्ये मासा आलं. तर त्यांनी म्हटलं की मला कुठे मोठंही एक जागामध्ये तुम्ही ठेवा. तर त्यांनी एक पात्रामध्ये ठेवलं ज्याच्यामध्ये पाणी होतं. मग ते वाढलं आणि त्यांनी सांगितलं की मला हे जागा पुरत नाही, मोठ्या जागामध्ये ठेवा. मग त्यांनी आणखीन मोठ्या पात्रामध्ये ठेवलं, पण मासा ते मोठं होत राहिलं आणि म्हटलं की हे जागा पण पुरत नाही, आणि कुठचे मोठ्या जागेमध्ये ठेवा. मग त्यांनी तिकडे तलावमध्ये ठेवलं, तलावमध्ये ठेवलं पण मासा इतकं मोठं झालं की तलावपेक्षा मोठं झालं. म्हटलं की हे जागा पण पुरत नाही, आणखीन कुठे मोठ्या जागा माझ्यासाठी तुम्ही शोधून काढा. तर नदीमध्ये टाकलं, नदीमध्ये टाकून पण इतकं मोठं झालं की नदीमध्ये पण जागा पुरत नव्हती. मग त्यांनी जाऊन सागरमध्ये ठेवलं आणि सागरमध्ये पण जागा पुरली नाही. त्यावेळी राजा सत्यव्रतना कळलं की हे कोण साधारण मासा नाही, हे स्वयं भगवान आहे. आणि त्यावेळी त्यांनी दंडवत प्रणाम केलं आणि मग भगवंतांनी एक साधारण मासाचं रूप धारण करून परत सांगितलं की हे राजा, आता थोड्याच वेळात प्रलय होणार आहे, पृथ्वीवर इतकं भयंकर बाढ होणार आहे आणि सर्व प्राणी नष्ट होणार आहेत, पण फक्त तुला वाचवायला मी आलो आहे. त्यामुळे जे काही वेगळे वेगळे प्रकारचे जंतू आहेत किंवा जडीबुटी आहेत ते तू एकत्र कर आणि एक नौका घेऊन तू इकडे उभं राहा आणि मी तुला वाचवायला येतो. आणि जसं त्यांनी म्हटलं होतं तसं थोड्या दिवसांनी असं भयंकर बाढ आला, भर पाऊस आला आणि थोड्या दिवसामध्ये पूर्ण पृथ्वी फक्त पाणीच पाणी झालं. आणि त्यावेळी राजा सत्यव्रत तयार होते, त्यांनी नौका तयार ठेवला होता आणि नौका ज्यावेळी नौकेवर बसले होते इकडे तिकडे बघत होते ते आता काय करायचं कुठे जायचं. त्यावेळी पाणीहून पोवत ते मासा आला आणि तिकडे त्या मासाच्या डोक्यावर एक शिंग होता. मग वासुकी सर्पाला घेऊन त्यांनी बांधलं नौकेला, त्या शिंगाला बांधलं आणि मत्स्यावतारांनी राजा सत्यव्रत आणि सप्तऋषींना त्या प्रलयाच्या जलामध्ये इकडे तिकडे खूप फिरवलं प्रलय संपेपर्यंत. आणि मग पुढच्या मन्वंतरमध्ये हे राजा सत्यव्रत मनू झाले. तर असं हे मीन अवतार मत्स्य अवताराचं ही कथा आहे. संक्षेप मध्ये मी सांगतो, जास्त विस्तारमध्ये सांगायचं इतकं वेळ नाही आहे. दुसरं म्हणजे कूर्मरूप. एकदा देवी आणि देवतागण आणि असुर यांची इच्छा होती की समुद्र दुधाचं जे सागर आहे समुद्र त्याचं मंथन करून आम्हाला अमृत काढायला पाहिजे आणि हे अमृतचं पान करायला पाहिजे. तर त्यांनी मंदर पर्वत आणलं. मंदर पर्वत इतकं जड भारी होतं की त्या पर्वताचं खाली सगळं पडून चूरचूर झाले सगळे देवी देवता आणि असुर. मग काय करायला पाहिजे? तर त्यांनी भगवंताला बोलवलं आणि तसंच कसं ना कसं ते उचलून ते आले दूध सागरमध्ये. आणि दुधाच्या सागरमध्ये त्यांनी वासुकी सर्पाला दोरी बांधून ते मंथन सुरू केलं. देवी देवतांना असुरांनी म्हटलं की आम्हाला वासुकीचं जे तोंडाचं दिक आहे ते आम्हाला पाहिजे, तुम्ही दुसरा साईड घ्या. आणि ज्यावेळी मंथन चालू होतं त्यावेळी वासुकीच्या तोंडावरून सगळं आग आलं आणि त्या आगामुळे सर्व जे असुर होते त्यांचं शरीर ह्या काळं होऊन गेलं, एकदम जळून गेलं. पण तिकडे ते मंदर पर्वत असं असं हालत होतं, कारण त्याला बॅलन्स करायला भगवंतांनी अजित नावाचा अवतार घेतला आणि त्या पर्वताच्या वर बसले आणि तिकडे बसून त्यांनी पूर्ण बॅलन्स केलं. पण ते पर्वत खाली जात होतं, तर खाली जायचं तर डुबून गेलं पर्वत तर कसं मंथन करणार? परत देवी देवतांनी भगवंताची प्रार्थना केली आणि त्यावेळी भगवंतांनी एक कुर्माचं रूप धारण केला आणि त्यांच्या पाठीवर मंदर पर्वत ठेवला. आणि जो पर्वत वर करायला देवी देवतागणाला होत नव्हतं, इतके देवी देवतागण आणि असुर पण मेले, त्याच मंदर पर्वत कुर्मदेवच्या पाठीवर जे ठेवलं तर त्यांना असंच खुजली वाटत होते की छान असं मला मालिश चाललंय पाठीवर. तर त्यांनी खूप आनंद घेतला आहे समुद्र मंथनाचं. आणि असं कुर्मदेवांचं हे लीला झाली. मग याच्यानंतर भगवंताने पुष्कळ दुसरे पण लीला केलेत. परशुरामदेवचे पण लीला होते. परशुरामदेव वास्तवमध्ये ते शक्तवेश अवतार आहेत. इकडे जे लीलाचं चित्र दाखवलं आहे त्याचं वर्णन असे आहे की परशुरामाचं वडिलांचं नाव होतं जमदाग्नी ऋषी आणि त्यांची आईचं नाव होतं रेणुका. तर रेणुका ही खूप पतिव्रता स्त्री होती आणि प्रामाणिकपणे त्यांच्या नवऱ्यांची सेवा करायची. आणि सेवामध्ये एक सेवा ही होती की नदीमध्ये जाऊन पाणी त्यांच्या पूजापाठला आणायची. आणि ते पतिव्रतामुळे इतकी त्यांची शक्ती होती की एक कापडामध्ये, साधारण कापडामध्ये ते पाणी बांधून आणत होती. आता बघा, आम्हाला कुठे जाऊन नदीवरून पाणी जर आणायचं असेल तर भांड्याची गरज आहे ना. पण रेणुका देवीला भांड्याची गरज नव्हते, फक्त सरळ कापडामध्ये पाणी राहत होतं, पाणी जात नव्हतं. का? पतिव्रता होती म्हणून. की फक्त कपड्यामध्ये पाणी आणून नवऱ्याला देत होती पूजापाठला. मग एक दिवस ज्यावेळी रुक्मिणी देवी रेणुका देवी ज्यावेळी गेली तिकडे खाली नदीवर, त्यांनी इंद्रदेवला बघितलं. सुंदर पुरुष, स्वर्ण रंगाचा केश, हे बघून थोडंफार विकार आला रेणुका देवीचं हृदयामध्ये. बस तितकंच झालं, ते पतिव्रता नष्ट झालं. आणि त्यामुळे त्या दिवशी ते कपड्यामध्ये पाणी आणू शकले नाही. आणि ज्यावेळी जमदग्नी ऋषींनी बघितलं की पाणी आज आलं नाही, तर त्यांची योग शक्तीने त्यांना कळलं की काय गडबड झालंय. तर तुरंत त्यांनी त्यांचे पुत्रांना बोलवलं आणि सांगितलं की आत्ताच आत्ता तुझ्या आईची हत्या कर. मोठं भावाने ऐकलं नाही, मी कसं करू? तर जमदग्नी ऋषी त्यालाच खतम करून टाकलं. मग परशुरामला बोलवलं, अरे राम, परशुराम इकडे ये, तुझी आईची हत्या कर, आत्ताच आत्ता कर. तर परशुराम खूप बुद्धिमान होते, त्यांना माहीत होतं की एक वडिलांचं जर मी ऐकलं आणि जर माझ्या आईची हत्या केली मी, पण माझ्या वडिलांमध्ये ही शक्ती आहे की परत ते जीवित करू शकतात. पण जर मी नाही ऐकलं तर नक्की ते त्याची हत्या करणार आणि मी काही करू शकणार नाही. तर त्याच क्षणी परशुरामाने आईची हत्या केली. आणि मग जमदग्नी ऋषी खूप प्रसन्न झाले आणि म्हटले, काय हे पुत्र, तुला काय वरदान पाहिजे? मला इतकंच वरदान पाहिजे, मला आईला तुम्ही परत जीवित करा. तर ते लीला चित्र आहेत इकडे मंदिरमध्ये. तर पुढे जाऊन परशुरामाने क्षत्रियांचं वंश जे आहे 21 त्यांनी खतम केला, त्यांना मारलं क्षत्रियांनी. त्याचं पण खूप विस्तारमध्ये श्रीमद भागवत इत्यादीमध्ये वर्णन आहे. मग आणि एक अवतार म्हणजे जे लास्ट अवतार आहे जे ते आहे कल्की. ह्या कलियुगाचे अंतमध्ये कल्की अवतार येणार. ज्यावेळी लोक इतके अधार्मिक होणार, नास्तिक होणार की दुसरं काही उपाय राहत नाही, त्यावेळी भगवंत घोड्यावर बसून हातात तलवार घेऊन येणार आणि फक्त दुष्ट लोकांचा नाश करणार. ज्यावेळी कृष्ण आलो होते त्यांनी अर्जुनला उपदेश दिला, उद्धवला उपदेश दिला, पण ज्यावेळी भगवंत कल्कीच्या रूपमध्ये येणार त्यावेळी उपदेश काही नाही, येऊन फक्त सरळ तलवारने लोकांना मारणार आहे. ते कल्की अवतार. भगवंताने बलरामचे अवतार पण घेतले, बलदेव. आता जसं कृष्ण आहे तर कृष्णाचे मोठे भाऊ बलराम. बलराम आणि कृष्णमध्ये काही अंतर नाही आहे, फक्त वर्णाचं अंतर आहे. कृष्ण काळे मेघवर्ण आणि बलराम गोरे, फक्त हे अंतर आहे. कृष्णाची बासुरी आणि बलरामचं हल. रागून, राग येऊन बलरामने त्यांचं हल घेऊन यमुनाला खेचून आणलं. तर हे जयदेव गोस्वामी पण हे वर्णन करत आहेत. आणि बुद्धदेव हे पण एक अवतार आहेत, हे पण शक्त्यावेश अवतार आहेत. ज्यावेळी वैदिक शास्त्रांचं वाईट उपयोग सुरू झाला आणि जे तथाकथित ब्राह्मण होते ते दुरुपयोग करून स्वार्थासाठी दुसऱ्यांचं ते लाभ घेत होते आणि मांसाहार करून पशुबळी करून फक्त तोंडासाठी जिव्हासाठी ते सगळं करत होते, त्यावेळी बुद्धाने अवतार घेतला. हे पशुबळी वगैरे हे कलियुगामध्ये अजिबात करायचं नाही आहे, बरं नाही आहे. शास्त्रांचं असं वर्णन आहे की हे मोठं पाप आहे. एक साधारण पशुंची हत्या करायची आमचं काही अधिकार नाही, दुसऱ्या प्राण्यांचं जीवन घ्यायचं हे खूप घोर पाप आहे. आणि जे सभ्य समाज असतं त्याच्यामध्ये असं अजिबात व्हायला नाही पाहिजे. तर बुद्धदेवने बघितलं की कलियुगमध्ये आता होणार, त्यामुळे अहिंसाचं सिद्धांत स्थापित करायला ते प्रकट झालं. इकडे कृष्ण ते दशावतार मध्ये खरोखर नव्हे, ते दशावतारांचे स्रोत आहेत, ते उगमस्थान आहेत दशावतारांचे. त्यामुळे हे 10 अवतारामध्ये त्यांना आम्ही मानत नाही, की अवतारांचे ते उगमस्थान अवतारी आहेत ते दशावतारमध्ये. आणि कोण राहिलं अवतारामध्ये? नरसिंह अवतार. नरसिंह अवतार म्हणजे भगवानने हे अद्भुत रूप घेतलं, अर्ध मनुष्य आणि अर्ध सिंह. प्रल्हादला वाचवायला, कारण प्रल्हादचे वडील हिरण्यकश्यपने तपस्या केली होती आणि ब्रह्माजीकडून वरदान घेतलं होतं की माझी मृत्यू दिवसामध्ये नाही व्हायला पाहिजे, रात्री नाही व्हायला पाहिजे, घरामध्ये नाही व्हायला पाहिजे, घराच्या बाहेर व्हायला नाही पाहिजे, आणि मनुष्याच्या हातात नाही व्हायला पाहिजे, देवताच्या हातात नाही व्हायला पाहिजे, अस्त्रात नाही व्हायला पाहिजे, हातात नाही व्हायला पाहिजे, असं पुष्कळ त्यांनी शर्त टाकून ते वरदान मागितलं. ब्रह्माजीने म्हटलं ठीक आहे, पण भगवंताच्या पेक्षा कोण बुद्धिमान होऊ शकतं? तर भगवंतांनी प्रल्हादची रक्षा करायला त्यांनी हे विचित्र अद्भुत अवतार घेतला, जो की न माणूस, न नर, न पशु, दोन्ही अर्ध. आणि हिरण्यकश्यपला घेऊन ते दार मध्ये बसले, म्हणजे बाहेर पण नाही आतमध्ये पण नाही, आणि त्यांना जमीनवी पण नाही आकाशमध्ये पण नाही, त्यांच्या गोदीमध्ये घेऊन त्यांनी मारलं. कसं मारलं? हाताने पण नाही, अस्त्राने पण नाही, त्यांचं नखाने मारलं. तर असं ब्रह्माजीचे जे वरदान होतं ते बरोबर ठेवून त्याचं उल्लंघन न करता भगवंतांनी हिरण्यकश्यपचं वध केलं. आणि मग भगवंतांनी ब्रह्माजीने सांगितलं, बाबारे असं वरदान आता देऊ नकोस, असं कठीण वरदान, मग मला पण त्रास होतो. तर हिरण्यकश्यपचं वध करून नरसिंहदेवनी प्रल्हाद महाराजला वाचवलं. आणि मग वामनदेवचं अवतार घेतलं भगवंतांनी. बली महाराज ह्यांच्यावर कृपा दाखवण्यासाठी ज्यावेळी बली महाराज दरबारमध्ये आले, वामनदेव, भगवंतांनी एक बटू ब्राह्मणचा वेश धारण केला, बटू ब्रह्मचारी, आणि तिकडे ज्यावेळी आले तर त्यांनी भिक्षा मागितली. आणि भगवंतांनी आणि बली महाराजांनी सांगितलं की अरे बालब्रह्मचारी, तुला जे पाहिजे ते माग, मी तुला देतो. आणि वामनदेवने काय मागितलं, मला फक्त 3 पाऊल जमीन पाहिजे. आणि त्यावेळी बली महाराजांनी म्हटलं, अरे तू आहेस ब्रह्मचारी, आहेस ऋषी, तुझा तोंडावर इतकं तेज आहे, तपस्वी आहेस, पण थोडा कम बुद्धीचा आहेस, तू थोडा मूर्ख आहेस. का? मी पूर्ण ब्रह्मांडाचा राजा आहे, मी तुला काही देऊ शकतो, एक पूर्ण संपूर्ण लोक तुला देऊ शकतो, काय पाहिजे तुला देऊ शकतो, आणि तू फक्त 3 पाऊल जमीन मागतोस, आणि तू आहेस किती, इतकाच आहेस तू, आणि त्याचं पण 3 पाऊल मागतोस. तर मग वामनदेवनी सांगितलं की ब्राह्मणाचं कर्तव्य असतं की कमीत कमी मध्ये संतुष्ट राहावं, लोभी नाही व्हायला पाहिजे ब्राह्मणला. जो व्यक्ती साधारणतः जे भगवंतांनी किंवा नशिबाने जे त्याला मिळतं त्याच्याने संतुष्ट नाही होतो, त्याला पूर्ण संसार जगत मिळालं तरी तो संतुष्ट होणार नाही आहे. त्यामुळे माझं ब्राह्मण धर्मानुसार मला 3 पाऊल मिळालं तर मी संतुष्ट आहे, मला आणि काही नको. त्यावेळी शुक्राचार्य जे बली महाराजांचे कुलगुरू होते ते दूर उभे होते. तुरंत त्यांनी बोलले, खबरदार बली महाराज, हे विष्णू आहे आणि तुला तुझे धोका देऊन तुला सर्व हरण करणार आहेत, अजिबात हे वरदान काही देऊ नकोस, मी तुझा गुरु आहे, माझं बोललेलं तू ऐक. आणि असं ज्यावेळी बली महाराजांनी ऐकलं तर त्यांनी म्हटलं, अरे तुम्ही कशा प्रकारचे गुरु आहेत? गुरुचं कर्तव्य असतं भगवंताचं शरण मध्ये घेऊन जायला पाहिजे शिष्याला. आणि जर हे खरोखर विष्णू आहेत तर तुमचं कर्तव्य आहे की मला कसं त्यांच्या शरण मध्ये जावं हे शिकायला पाहिजे. उलट तुम्ही मला भगवंताकडून दूर घेऊन झालात तर मी तुम्हाला त्याग करतो, तुम्ही प्रामाणिक गुरु नव्हे. तर शुक्राचार्याला क्रोध आला की मी तुला शाप देतो की तुझं भौतिक जे काही आहे ते सगळं जाणार. तर बली महाराजांनी म्हटलं, तसं असेल तर तेच ठीक. तर बली महाराजांनी वामनदेवला सांगितलं की घ्या हे ब्राह्मण, आता तुम्ही घ्या, तुम्हाला 3 पाऊल जमीन पाहिजे, घ्या. तर वामनदेव बटू ब्रह्मचारीने पहिलं पाऊल घेतलं, मोठं झाले आणि सगळं बघत राहिले, अरे मोठं होत आहेत. आणि इतकं मोठं झाला पहिला पाऊल की स्वर्गलोकपर्यंत पोहोचला ते. आणि बली महाराजला आश्चर्याची सीमाच नाही राहिली की काय इतकं मोठं अचानक कसं झालं. आणि दुसरा पाऊल स्वर्गलोकपासून पूर्ण ब्रह्मांड नापलं त्याने. आणि मग त्यांनी बली महाराजला म्हटलं की हे राजन, मी 2 पाऊल घेतलेत, पूर्ण संपूर्ण ब्रह्मांड झालं, आता 3रा पाऊल मी कुठे ठेवू? आता तुझं खूप पाप होणार, तुम्हाला वचन दिलं आहेस की मला 3 पाऊल जमीन देणार. आणि जो राजा ब्राह्मणाला वचन देऊन तो मोडतो त्याला नरकमध्ये झालं असतं. तुम्हाला वचन दिलंय 3 पाऊल जमीनचं, आता फक्त 2 पाऊल दिलंय, 3रा पाय मी कुठे ठेवू? तर बली महाराजांनी बघितलं, विचार केलं आणि मग त्यांचं डोकं त्यांनी त्यांच्या चरणामध्ये ठेवलं आणि सांगितलं, आता मला कळलं की तुम्ही विष्णू आहेत, माझ्या डोक्यावर तुम्ही तुझं 3रा पाऊल ठेवा, मी तुमच्या शरणमध्ये आलो. आणि भगवंतांनी बली महाराजावर कृपा करून त्यांचं पाऊल चरणकमल बली महाराजांच्या डोक्यावर ठेवलं. आणि असं बली महाराजांनी आत्मसमर्पण केलं भगवंताला, असं बळी महाराजांचं जीवन पण धन्य झालं. हे झाले वामनदेव, आणि कोण राहिले? वराहदेव. वराहदेव भगवंतांनी शुकरचं रूप धारण केला. ज्यावेळी असुरांच्या हरकतीमुळे पृथ्वी माता त्यांच्या चक्रापासून पडून खाली ब्रह्मांडामध्ये गर्भोदक सागरमध्ये पडली होती, आणि ज्या माणसाने पाळवलं होतं ते होते हिरण्यकश्यपचे भाऊ हिरण्याक्ष. आणि त्यावेळी ब्रह्मादेवी प्रार्थना केली भगवंताकडे की कृपा करून आता तुम्ही पृथ्वी लोकला बरोबर स्थानावर आणा. तर भगवंतांनी शुकरचं रूप धारण केला आणि शुकरमध्ये पाण्यामध्ये जाऊन एकदम खालचं स्थानमध्ये जे पाणी असतं तिकडे जे पशु व शुकर वगैरे असतात ते तिकडे जातात. त्यामुळे ब्रह्मांडाचा खालचा जो जागा आहे एकदम तिकडे पाणी आहे, तिकडे जायला भगवंतांनी एक उपयुक्त देह धारण केला, रूप धारण केला शुकरचं. आणि ते रूप घेऊन त्यांच्या दंशांनी त्यांनी पृथ्वीलोकला उठवलं आणि चक्रामध्ये परत बसवलं पृथ्वीलोक ते पृथ्वीच्या स्थानावर. आणि तिकडे हिरण्याक्ष त्यांचा विरोध करायला आले, मग त्यांनी हिरण्याक्षचा वध पण केला. तर हे वामनदेवचं अवतार, अवरहदेवचा अवतार. आणि राहिले राम अवतार. भगवंतांनी निर्णय घेतला की कृष्ण अवतार मध्ये मी पुष्कळ लीला करतो आणि लोक गैरसमज करतात, मला अनैतिक म्हणतात, असं म्हणतात, तसं म्हणतात, पण मी आता एक असं अवतार घेणार ज्याच्यामध्ये नीतीचं पालन मी करणार, मला मर्यादा पुरुषोत्तम म्हणणार, म्हणजे मर्यादाचं पालन मी बरोबर करणार, माझ्यामध्ये एक पण चूक होणार नाही लोकांच्या दृष्टीमध्ये. तसं भगवंतामध्ये काही चूक होऊ शकत नाही, पण प्रभू रामचंद्र यांना मर्यादा पुरुषोत्तम म्हणतात कारण त्यांनी संसाराचे नीती आणि नियम जे आहेत त्यांचं पण बरोबर पालन केलं. आणि त्यांनी रावणचं वध केलं, हनुमान इतर भक्तांचं वर कृपा केली आणि सुंदर सुंदर लीला केली. रामायणमध्ये इतक्या सुंदर लीला आहेत. तर असे भगवंताचे भिन्न भिन्न अवतार झाले. आणि इकडे जे श्लोक आहेत ते हे वेगळ्या वेगळ्या लीलांचे संक्षेपमध्ये वर्णन आहेत, अग्निपुराण, भागवत आणि महाभारत इत्यादी ह्या ग्रंथापासून आहेत. तर कधी दुसऱ्या वेळी विस्तारमध्ये प्रत्येक अवतारबद्दल वर्णन करायची संधी मिळेल असं आशा करतो. भक्त पण आमचे येऊ शकतात आणि हे दशावताराबद्दल आम्ही कथा बोलू शकतो आणि ऐकू शकतो आणि हे कथापासून आमचं हृदय शुद्ध होऊ शकतं आणि भगवंताचं प्रति आकर्षण हृदयामध्ये जागृत होऊ शकतं. खूप धन्यवाद. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे.